प्रेषितांची कृत्ये. प्रेषितांची कृत्ये अध्याय एक. प्रिय थिओफिलस, येशूने जे सर्व काही केले आणि शिकविले त्याविषयी मी पहिले पुस्तक लिहिले. येशूच्या सुरुवातीपासून ते तो स्वर्गात जाईपर्यंतच्या संपूर्ण जीवनाविषयी मी लिहिले. हे घडण्यापूर्वी येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांच्याशी तो बोलला. येशूने प्रेषितांना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी जे करायला पाहिजे त्याविषयी सूचना दिल्या. हे येशूच्या मृत्यूनंतरचे होते, परंतु त्याने प्रेषितांना दाखविले की तो जिवंत आहे. येशूने अनेक सामर्थ्यशाली कृत्य करून दाखवून हे सिद्ध केले. मरणातून उठवले गेल्यानंतर 40 दिवसापर्यंत येशूला प्रेषितांनी पुष्कळ वेळा पाहिले. येशू प्रेषितांशी देवाच्या राज्याविषयी बोलला. एकदा येशू त्यांच्यासह जेवत बसलेला असताना त्याने सांगितले की यरुश्लेम सोडू नका. येशू म्हणाला,
पित्याने तुम्हाला अभिवचन दिले आहे, मी तुम्हाला त्याविषयी पूर्वी सांगितले होते. येथे यरुश्लेमात त्याचे अभिवचन मिळण्याची वाट पहा. योहानाने लोकांचा पाण्याने बाप्तिस्मा केला, परंतु थोड्याच दिवसात तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.
सर्व प्रेषित एकत्र जमले होते. त्यांनी येशूला विचारले,
प्रभूजी, याच काळात येऊदी लोकांना तुम्ही त्यांचे राज्य पुन्हा देणार काय?
येशू त्यांना म्हणाला,
केवळ पित्यालाच तारीख व वेळ ठरविण्याचा अधिकार आहे. या गोष्टीची माहिती असणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हाकडे येईल, मग तुम्हाला शक्ती मिळेल. तुम्ही माझे साक्षी व्हाल, तुम्ही लोकांना माझ्याविषयी सांगाल. पहिल्यांदा यरुशलेम येथील लोकांना तुम्ही सांगाल, नंतर तुम्ही यहुदिया, शमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल.
नंतर येशूने प्रेषितांना या गोष्टी सांगितल्यावर तो आकाशात उचलला गेला. प्रेषित हे पाहत असताना येशू ढगाआड गेला आणि ते त्याला पाहू शकले नाहीत. येशू दूर जात होता आणि प्रेषित आकाशात पाहत असताना पांढरी वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष देवदूत अचानक त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले आणि ते दोघे प्रेषितांना म्हणाले,
गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहात येथे का उभे राहिलात? हा येशू तुमच्यापासून जसा वर स्वर्गात घेतला गेला व त्याला येशूला जाताना तुम्ही पाहिलेत, त्याच मार्गाने तो परत येईल.
नंतर प्रेषित जैतुनाच्या डोंगरावरून यरुश्लेमास परत गेले. हा डोंगर यरुश्लेम पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते त्या ठिकाणी गेले. ही माडीवरची खोली होती. त्या ठिकाणी हे प्रेषित होते, पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब आल्फीचा पुत्र, सिमोन, झुलोट म्हणून माहीत असलेला, आणि यहुदा, याकोबाचा पुत्र. हे सर्व प्रेषित एकत्र राहत होते. ते एकाच उद्देशाने सतत प्रार्थना करीत होते. काही स्त्रिया, मरिया येशूची आई आणि त्याचे भाऊ प्रेषितांबरोबर होते. काही दिवसांनी विश्वासणाऱ्यांची एक सभा झाली. तेथे सुमारे 120 जण होते. तेव्हा पेत्र उभा राहिला आणि म्हणाला,
बंधूंनो, पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा दाविदाकरवी बोलला, ते काहीतरी घडणे आवश्यक आहे. आपल्या गटातील एक जण जो यहुदा, त्याच्याविषयी तो बोलत होता. ते असे की यहुदा आपल्या बरोबर सेवा करीत होता. आत्मा म्हणाला की येशूला धरून देण्यासाठी यहुदा लोकांची पुढारी पण करील. यहुदाला हे वाईट काम करण्यासाठी पैसे देण्यात आले होते. या पैशांनी त्याच्यासाठी शेत विकत घेतले गेले, परंतु यहुदा आपल्या डोक्यावर पडला, त्याचे शरीर तुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. यरुशलेम येथील सर्व लोकांना हे समजले, म्हणून त्यांनी त्या शेताचे नाव हकलदमा असे ठेवले. त्यांच्या भाषेत हकलदमा याचा अर्थ रक्ताचे शेत असा होता.
पेत्र म्हणाला,
स्तोत्रसंहितेत यहुदाविषयी असे लिहिले आहे, त्याच्या जमिनीजवळ, मालमत्तेजवळ लोक न जावोत, कोणीही तिच्यात वस्ती न करो, आणखी असे लिहिले आहे, त्याचा कारभार दुसरा घेऊ। म्हणून आता दुसऱ्या व्यक्तीने आमच्यात आले पाहिजे आणि येशूच्या मरणानंतर झालेल्या पुनरुत्थानाचे साक्षीदार व्हावे। प्रभू येशू आपल्या बरोबर असलेल्या संपूर्ण काळात आपल्या गटात राहिलेल्यांपैकी तो मनुष्य असायला पाहिजे। यवान लोकांचा बाप्तिस्मा करीत असे त्या काळापासून ते येशूला आपल्यातून वर स्वर्गात घेण्यात आले, त्यावेळेपर्यंत आपल्यामध्ये राहत असलेल्यांपैकी हा मनुष्य असला पाहिजे।
प्रेषितांनी दोन मनुष्यांना गटासमोर उभे केले। एक जण योसेफ बरसबा होता, त्याचे उपनाव युस्त होते, व दुसरा मत्थिया होता। प्रेषितांनी प्रार्थना केली,
प्रभू तू सर्वांची मने जाणतोस, या दोघांपैकी हे काम करण्यासाठी तू कोणाची निवड केलेली आहे हे आम्हाला सांग। यहुदाने या सेवेकडे पाठ फिरवली आणि ज्या ठिकाणचा तो होता तिकडे गेला।
नंतर दोघातील एकाची निवड करण्यासाठी प्रेषितांनी फासे सोंगट्या टाकले। फाश्यावरून प्रभूला मत्थिया पाहिजे होता हे दिसून आले, म्हणून तो इतर 11 शिष्यांसह प्रेषित झाला। प्रेषितांची कृत्ये अध्याय 2। 50वा दिवस आला तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते। अचानक आकाशातून आवाज ऐकू आला। तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता। ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरून गेले। त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले। त्या ज्वाला विभक्त होत्या आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या। ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले। हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता। त्यावेळी यरुशलेमामध्ये काही फार धार्मिक यहुदी लोक होते। हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते। या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला। ते आश्चर्यचकित झाले, कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वतःची भाषा ऐकायला मिळाली। यामुळे यहुदी लोक अचंबित झाले। त्यांना हे समजत नव्हते की प्रेषित हे कसे करू शकले। ते म्हणाले,
पहा, ही माणसे प्रेषित ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालिली आहेत, पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वतःच्या भाषेत ऐकत आहोत, हे कसे शक्य आहे? आपण भिन्न देशाचे आहोत। पारथी, मेदी, एलाम, मेसोपोटेमिया, यहुदा, कपुदकिया, पंत, आशिया, रुगिया, पंफिलिया, इजिप्त, कुरेने, शहराजवळचा लिबियाचा भाग, रोमचे प्रवासी, क्लेत व अरब प्रदेश, असे आपण सर्व निरनिराळ्या देशांचे आहोत। आपल्यापैकी काही जन्मानेच यहुदी आहेत, काही जण धर्मांतरित आहेत। आपण या निरनिराळ्या देशांचे आहोत, परंतु आपण या लोकांचे बोलणे आपापल्या भाषेत ऐकत आहोत। आपण सर्व ते देवाविषयाच्या ज्या महान गोष्टी बोलत आहेत त्या समजू शकतो।
ते लोक आश्चर्यचकित झाले आणि गोंधळून गेले। त्यांनी एकमेकांना विचारले,
काय चालले आहे?
दुसरे लोक प्रेषितांना हसत होते। त्यांना असे वाटले की प्रेषित द्राक्षरस खूप प्रमाणात प्यालेले आहेत। मग पेत्र 11 प्रेषितांसह उठून उभा राहिला आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने बोलला। तो म्हणाला,
माझ्या यहुदी बंधूंनो आणि तुम्ही सर्व यरुशलेमचे रहिवासी, माझे ऐका। मी जे सांगतो ते तुम्हाला समजणे जरुरीचे आहे, काळजीपूर्वक ऐका। सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि तुम्हाला वाटते तसे हे लोक द्राक्ष रस्याच्या धुंदीत बोलत नाहीत, परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेशाने लिहिले होते। योएल असे लिहिले, देव म्हणतो, शेवटल्या दिवसात मी अखिल मानवावर आपला आत्मा होतील। तुमचे पुत्र व कन्या भविष्य सांगतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील। त्यावेळी मी माझा आत्मा माझ्या सेवकांवर, पुरुषांवर व स्त्रियांवर ओतीन आणि ते भविष्य सांगतील। वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन. खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन. तेथे रक्त, अग्नी आणि दाट धूर असतील. सूर्य अंधारामध्ये बदलला जाईल. चंद्र रक्तासारखा लाल होईल. नंतर प्रभूचा महान व गौरवी दिवस येईल. प्रत्येक व्यक्ती जी प्रभूवर विश्वास ठेवते ती वाचेल. माझ्या यहुदी बांधवांनो, हे शब्द ऐका. नासरेतचा येशू हा एक फार विशेष मनुष्य होता. देवाने तुम्हाला हे स्पष्टपणे दाखविले आहे. देवाने येशूच्या हातून मोठ्या सामर्थ्यशाली व अद्भुत गोष्टी तुमच्यामध्ये करून हे सिद्ध केले. तुम्ही सर्वांनी या गोष्टी पाहिल्या म्हणून तुम्ही हे जाणता की हे सत्य आहे. तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जीवे मारले. वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. परंतु हे सर्व होणार हे देव जाणून होता. ती देवाची जी योजना होती, फार पूर्वीची देवाने ही योजना तयार केली होती. येशूने मरणाचे दुःख सहन केले, परंतु देवाने त्याला मुक्त केले. देवाने येशूला मरणातून उठविले. मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही. येशूविषयी दावीद असे म्हणतो, मी प्रभूला नेहमी माझ्यासमोर पाहिले आहे. मला सुरक्षित ठेवण्यासाठी तो माझ्या उजवीकडे असतो. म्हणून माझे हृदय आनंदात आहे आणि माझे तोंड आनंदाने बोलते. होय, माझे शरीर देखील आशा धरून राहील, कारण तू माझा जीव मरणाच्या जागेत राहू देणार नाहीस. तू तुझ्या पवित्र लोकांच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. तू मला कसे जगायचे ते शिकविलेस. तू माझ्याजवळ येशील आणि मला मोठा आनंद देशील. माझ्या बांधवांनो, खरोखर आपला पूर्वज दावीद याच्याविषयी मी तुम्हाला सांगू शकतो. तो मेला आणि पुरला गेला आणि त्याची कबर आजच्या या दिवसापर्यंत आपल्यामध्ये आहे. दावीद हा संदेष्टा होता आणि देव जे काही बोलला ते त्याला माहीत होते. दाविदाला देवाने अभिवचन दिले की तो त्याच्याच घराण्यातून एका व्यक्तीला त्याच्या राजासनावर बसविल. ते घडण्यापूर्वीच दाविदाला हे माहीत होते. यासाठीच दाविद त्या व्यक्तीबद्दल असे म्हणतो, त्याला मरणाच्या जागेत राहू दिले नाही. त्याचा देह कबरामध्ये कुजला नाही. दाविद ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठण्याविषयी म्हणत होता. म्हणून येशूला देवाने मरणातून उठविले, दाविदाला नाही. आम्ही सर्व या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आम्ही त्याला पाहिले. येशूला स्वर्गात उचलून घेण्यात आले. आता येशू देवाच्या उजवीकडे देवाबरोबर आहे. देवाने येशूला आता पवित्र आत्मा दिलेला आहे. हाच पवित्र आत्मा देण्याचे वचन देवाने दिले होते. म्हणून आता येशू तो आत्मा ओतीत आहे. हेच तुम्ही पाहत आहात व ऐकत आहात. दावीद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले. दावीद स्वतः म्हणाला, प्रभू देव माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या सामर्थ्याखाली घालीपर्यंत माझ्या उजवीकडे बैस. म्हणून सर्व यहुदी लोकांना खरोखर हे समजले पाहिजे की देवाने येशूला प्रभू व ख्रिस्त असे केलेले आहे. तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला हाच तो मनुष्य.
जेव्हा लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार फार दुःख झाले. त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले,
आम्ही काय करावे?
पेत्र त्यांना म्हणाला,
तुमची हृदय व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे ज्ञान प्राप्त होईल. हे अभिवचन तुम्हासाठी आहे. हे तुमच्या मुलांना आणि जे लोक खूप दूर आहेत त्यांना सुद्धा आहे. प्रभू आपला देव ज्यांना स्वतःकडे बोलावितो अशा प्रत्येक व्यक्तीला ते दिलेले आहे.
पेत्राने दुसऱ्या पुष्कळ शब्दात त्यांना सावधान केले. त्याने त्यांना विनवणी केली,
ह्या युगाच्या दुष्टाईपासून स्वतःचा बचाव करा.
मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये 3,000 लोकांची भर पडली. सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत. ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत. विश्वासणारे एकमेकांशी सहभागिता करीत. ते एकत्र खात आणि एकत्र प्रार्थना करीत. प्रेषित अनेक सामर्थ्यशाली आणि अद्भुत गोष्टी करीत आणि प्रत्येक व्यक्तीला देवाविषयी आदर वाटू लागला. सर्व विश्वासणारे एकत्र राहत प्रत्येक गोष्ट ते आपापसात वाटत असत. विश्वासणाऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनी व वस्तू विकल्या. नंतर त्यांनी पैसे विभागून ज्यांना आवश्यकता होती अशा लोकांना दिले. सर्व विश्वासणारे मंदिरामध्ये दररोज एकत्र जमत त्या सर्वांचा उद्देश सारखाच होता. ते त्यांच्या घरामध्ये एकत्र खात आपले अन्न इतरांना वाटण्यात त्यांना फार आनंद होत असे आणि आनंदी मनाने ते खात असत. विश्वासणारे देवाची स्तुती करीत आणि सर्व लोकांना ते आवडत असत आणि अधिकाधिक लोक तारले जात होते. व विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये प्रभू रोज अनेक लोकांची भर घालीत असे. प्रेषितांची कृत्ये अध्याय 3. एके दिवशी पेत्र व यहोवान मंदिराकडे जात होते. त्यावेळी दुपारचे 3 वाजले होते. मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती. जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते म्हणून काही मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे. त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व यहोवानाला मंदिरात जाताना पाहिले. त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले. पेत्र व यहोवान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले,
आमच्याकडे पहा.
त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले. त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील. परंतु पेत्र म्हणाला,
माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काहीतरी आहे, ते मी तुला देतो. नासरेच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चालू लाग.
मग पेत्राने त्या माणसाचा उजवा हात धरला व त्याला उठविले आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ती आली. तो माणूस उडी मारून उभा राहिला व चालू लागला. तो चालत बागडत आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला ओळखले. मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी भीक मागत बसत असे तो हाच म्हणून त्यांनी त्याला ओळखले. आता त्यांनी त्याच माणसाला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. लोक आश्चर्यचकित झाले. हे कसे घडले हे त्यांना समजत नव्हते. तो लंगडा मनुष्य पेत्र व यहोवान यांना बिलगून उभा होता. सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते कारण तो मनुष्य बरा झाला होता. ते पेत्र व यहोवान उभे असलेल्या सलमोनाच्या द्वार मंडपाकडे धावत येऊ लागले. जेव्हा पेत्राने हे पाहिले तो लोकांना म्हणाला,
माझ्या यहुदी बंधूंनो, ह्यामुळे तुम्हाला आश्चर्य का वाटत आहे? तुम्ही आमच्याकडे असे पाहत आहात की जणू काय आमच्या सामर्थ्यानेच हा मनुष्य चालू लागला आहे. तुम्हाला असे वाटते का की आमच्या चांगुलपणामुळे असे घडले? नाही, देवाने हे केले. तो अब्राहमाचा देव आहे, इसहाकाचा देव आहे आणि तो याकोबाचा देव आहे. आमच्या पूर्वजांचा तो देव आहे. त्याचा खास सेवक येशू याला त्याने गौरव दिलेला. परंतु तुम्ही येशूला मारण्यासाठी दिले. पिलाताने येशूला मुक्त करण्याचा निर्णय घेतला, परंतु तुम्ही पिलाताला सांगितले की तुम्हाला येशू नको. येशू शुद्ध आणि चांगला निष्पाप होता, परंतु तुम्ही म्हणाला तुम्हाला तो नको. तुम्ही पिलाताला सांगितले की येशू ऐवजी आम्हाला एक खुनी दे आणि म्हणून जो जीवन देतो त्याला तुम्ही मारले. परंतु देवाने त्याला मरणातून उठविले. आम्ही त्याचे साक्षी आहोत. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले. येशूच्या सामर्थ्यानेच हा लंगडा बरा झाला. आम्ही येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला म्हणून हे घडले. तुम्ही या मनुष्याला पाहू शकता आणि तुम्ही त्याला ओळखता. येशूवरील विश्वासाने तो पूर्णपणे बरा झाला. तुम्ही हे घडलेले पाहिले. माझ्या बंधूनो, तुम्ही येशूला जे केले ते तुम्ही अजाणता केले. तुम्हाला समजत नव्हते तुम्ही काय करीत आहात. तुमच्या नेत्यांना सुद्धा हे समजले नाही. देवाने सांगितले या गोष्टी घडतील. देवाने भविष्यवाद्यांकरवी हे सांगितले की त्याचा ख्रिस्त दुःख सहन करील व मरेल. मी तुम्हाला सांगितलेले आहे की देवाने हे कसे घडवून आणले. म्हणून तुम्ही तुमची हृदये व जीवने बदलली पाहिजेत. देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील. मग प्रभू देव तुम्हाला आध्यात्मिक विश्रांतीसाठी वेळ देईल. तो तुम्हाला येशू देईल ज्याला त्याने ख्रिस्त म्हणून निवडले. परंतु देवाने त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांच्या तोंडून ज्या गोष्टी आरंभापासूनच सांगितल्या त्या घडून येईपर्यंत त्याला स्वर्गातच राहिले पाहिजे. मोशे म्हणाला, प्रभू तुमचा देव तुम्हाला संदेष्टा देईल. तो संदेष्टा तुमच्या स्वतःच्या यहुदी लोकांच्या मधूनच देईल. तो माझ्यासारखा भविष्यवादी असेल. तो जे तुम्हाला सांगेल ते सारे तुम्ही पाळा. जो कोणी संदेष्ट्याची भविष्यवादी आज्ञा पाळणार नाही त्याचे आपल्या बांधवांमधून मुळासकट उच्चाटन होईल. शमुएल व इतर संदेष्टे भविष्यवादी जे शमुएलानंतर झाले, जे देवासाठी बोलले, ते या आताच्या काळाविषयी बोलले. संदेष्टे ज्या गोष्टीविषयी बोलले त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत. देवाने तुमच्या वाडवडिलांशी पूर्वजांशी जो करार केला तो तुम्हाला मिळाला आहे. देवाने तुमचा पिता अब्राहम याला म्हटले, तुझ्या कुटुंबामुळे पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होतील. देवाने आपला खास सेवक येशू याला प्रथम तुमच्याकडे पाठविले. तुमच्या वाईट मार्गापासून तुम्हाला परावर्त करण्याकडून तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी देवाने येशूला पाठविले.
प्रेषितांची कृत्ये अध्याय 4. पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना काही लोक त्यांच्याकडे आले. त्यातील काही यहुदी याजक मंदिराचे रक्षण करणाऱ्या शिपायांचा कप्तान व काही सदुकी लोक होते. ते चिडले होते कारण दोन प्रेषित लोकांना शिकवित होते. पेत्र व योहान लोकांना शिकवित होते की येशूच्या सामर्थ्याने मेलेली माणसे पुन्हा उठतील. यहुदी पुढाऱ्यांनी व नियमशास्त्र शिक्षकांनी पेत्र व योहानाला धरले व तुरुंगात टाकले. अगोदरच रात्र झाली होती म्हणून त्यांनी पेत्र व योहान यांना दुसऱ्या दिवसापर्यंत तुरुंगात ठेवले. परंतु पेत्र व योहान यांचा संदेश ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला. विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये सुमारे 5,000 लोक होते. दुसऱ्या दिवशी यहुदी लोकांचे पुढारी वडीलजन व नियमशास्त्र शिकविणारे शिक्षक येरुसलेममध्ये एकत्र जमले. हन्ना प्रमुख याजक केफा योहान आणि अलेक्सांद्र हे तेथे होते. तसेच प्रमुख याजकाच्या घरातील प्रत्येकजण हजर होता. त्यांनी पेत्र व योहान यांना सर्वांसमोर उभे राहण्यास सांगितले. यहुदी पुढाऱ्याने पुष्कळ वेळ त्यांना विचारले,
या लंगड्या माणसाला तुम्ही कसे बरे केले? कोणत्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला? कोणाच्या अधिकाराने हे तुम्ही केले?
मग पेत्र पवित्र आत्म्याने भरला गेला. तो त्यांना म्हणाला,
अहो पुढाऱ्यांनो आणि वडीलधारी लोकांनो, या लंगड्या माणसाच्या बाबतीत जी चांगली गोष्ट झाली त्याबद्दल तुम्ही आम्हाला प्रश्न विचारित आहात काय? तुम्ही आम्हाला विचारित आहात का की याला कोणी बरे केले? तुम्ही सर्वांनी आणि यहुदी लोकांनी समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. ती ही की नासरेतच्या येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मनुष्य बरा झाला. तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले, देवाने त्याला मरणातून उठविले. हा मनुष्य लंगडा होता पण आता तो चांगला झाला आहे आणि येशूच्या सामर्थ्यामुळे तुमच्या समोर उभा राहू शकत आहे. तुम्ही बांधणाऱ्यांनी जो दगड नापसंत केला, जो पुढे कोनशिला झाला, तोच हा येशू होय. येशू हा एकमेव आहे जो लोकांना तारू शकेल. त्याचे नाव हेच सामर्थ्य फक्त जगामध्ये आहे जे लोकांना तारण्यासाठी दिले आहे. आमचे तारण येशूद्वारे झालेच पाहिजे.
यहुदी लोकांना समजले की पेत्र व योहान यांचे खास प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेले नाही. पण पुढाऱ्यांनी हे सुद्धा पाहिले की पेत्र व योहान बोलायला घाबरत नव्हते. म्हणून पुढारी आश्चर्यचकित झाले. मग त्यांना उमगले की पेत्र व योहान येशू बरोबर होते. त्यांनी पाहिले की तो लंगडा मनुष्य तेथे दोन प्रेषितांसह उभा आहे. त्यांनी पाहिले की तो मनुष्य बरा झालेला आहे. म्हणून ते प्रेषितांविरुद्ध काही बोलू शकत नव्हते. यहुदी पुढारी त्यांना म्हणाले की त्यांनी सभा सोडून जावे. मग पुढारी काय करायला हवे याविषयी एकमेकांमध्ये विचारविनिमय करू लागले. ते म्हणाले,
या मनुष्यांचे आपण काय करावे? येरुसलेम मधील प्रत्येक व्यक्ती हे जाणतो की त्याने एक महान चमत्कार केला आहे. हे स्पष्ट आहे. आपण असे म्हणू शकत नाही की ते खरे नाही, परंतु आपण त्यांना त्या माणसाविषयी येशूविषयी सांगण्यास प्रतिबंध करू, घाबरून सोडू. मग ही समस्या लोकांमध्ये पसरणार नाही.
मग यहुदी पुढाऱ्याने पेत्र व योहान यांना परत आत बोलाविले. त्यांनी प्रेषितांना सांगितले की येशूच्या नावाने काही करू नका, व शिकवू नका. पण पेत्र व यौहान यांनी त्यांना उत्तर दिले,
तुम्हाला कोणते बरोबर वाटते? देव काय इच्छितो? आम्ही तुमची की देवाची आज्ञा पाळायची?
आम्ही शांत बसू शकत नाही. आम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या आम्हाला सांगितल्याच पाहिजेत.
प्रेषितांना शिक्षा करण्याचा मार्ग त्यांना सापडेना, कारण जे काही घडले होते त्याविषयी लोक देवाची स्तुती करीत होते. हा चमत्कार देवाकडून घडला होता. शिवाय जो बरा झाला होता तो 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. म्हणून यहुदी पुढाऱ्यांनी प्रेषितांना पुन्हा ताकीद दिली व त्यांना सोडून दिले. पेत्र व यौहान यांची सुटका झाल्यावर ते त्यांच्या स्वतःच्या बंधुवर्गाकडे परत गेले. त्यांनी प्रमुख याजक व प्रमुख वडील यहुदी पुढारी जे बोलले ते सर्व त्यांनी बंधुवर्गात सांगितले. जेव्हा विश्वासणाऱ्यांनी हे ऐकले तेव्हा त्या सर्वांनी एक मनाने देवाला प्रार्थना केली. ते म्हणाले,
सर्वसमर्थ प्रभू, तूच आकाश जमीन समुद्र व जगातील सर्वांचा निर्माण करता आहेस. आमचा पिता दावीद हा तुझा सेवक होता. पवित्र आत्म्याच्या साह्याने त्याने हे शब्द लिहिले. राष्ट्रे का ओरडत आहेत? लोक देवाविरुद्ध का व्यर्थ कट रचित आहेत? या भूतलावरील राजे लढाईसाठी सज्ज झाले आणि प्रभू परमेश्वर व त्याचा ख्रिस्त यांच्या विरुद्ध एकवट झाले आहेत. या गोष्टी खरोखर घडल्या जेव्हा हेरोद पंत पिलात यहुदीतर राष्ट्रे व यहुदी लोक हे सर्वजण येशू विरुद्ध एकत्र आले. त्यांनी तुझी योजना प्रत्यक्षात आणली. हे सर्व तुझ्या सामर्थ्याने व तुझ्या इच्छेने घडले. आणि आता प्रभू ते काय म्हणत आहेत ते ऐक. ते आम्हाला भेडसावण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रभू आम्ही तुझे सेवक आहोत. तुला आम्ही जे बोलावे असे वाटते ते न भीता बोलण्यासाठी आम्हाला मदत कर. तुझे सामर्थ्य दाखवून आम्ही दीड बनण्यासाठी आम्हाला मदत कर. आजारी लोकांना बरे कर, पुरावे दे आणि चमत्कार कर जे येशू जो तुझा पवित्र सेवक याच्या सामर्थ्याने घडतील.
विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या ठिकाणी ते एकत्र जमले होते ती जागा हादरली. ते सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले व ते न भीता देवाचा संदेश सांगत गेले. विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने व ऐक्याने राहत असे. ते एक चित्त होते. परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे. उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत. मोठ्या सामर्थ्याने प्रेषित लोकांना प्रभू येशू मेलेल्यातून उठला याविषयी साक्ष देत आणि त्या विश्वासणाऱ्यांवर देवाचा मोठा आशीर्वाद होता. त्यांना आवश्यकता भासे ते सर्व त्यांना मिळत असे. प्रत्येक जण ज्याची स्वतःची शेत जमीन होती किंवा घर होती त्यांनी ते पैशासाठी विकले व विकून आणलेले पैसे त्यांनी प्रेषितांच्या हवाली केले आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार पुरवठा केला जात असे. एका विश्वासणाऱ्याचे नाव होते योसेफ. प्रेषित त्याला बर्नबा म्हणत. याचा अर्थ जो इतरांना मदत करतो तो मनुष्य. तो लेवी वंशातला होता आणि कुप्र बेटावर जन्मलेला होता. योसेफाचे स्वतःचे शेत होते. ते त्याने विकले व पैसे त्याने प्रेषितांकडे दिले. प्रेषितांची कृत्ये अध्याय 5. हनन्या नावाचा एक मनुष्य होता. त्याच्या पत्नीचे नाव सपिरा होते. हनन्याने त्याच्याकडे जी काही जमीन होती ती विकली. परंतु विकून आलेल्या पैशातून त्याने थोडेच पैसे प्रेषितांच्या हातात दिले. त्याने त्यातील काही पैसे गुपचूप काढून स्वतःसाठी ठेवले होते. त्याच्या पत्नीला हे माहीत होते. तिने या गोष्टीला संमती दिली होती. पेत्र म्हणाला,
हनन्या तू तुझ्या अंतकरणावर सैतानाला का अधिकार चालू देतोस? तू खोटे बोललास व पवित्र आत्म्याला फसविण्याचा प्रयत्न केलास. तू जमीन विकलीस पण त्यातील काही पैसे स्वतःसाठी का ठेवलेस? ती जमीन विकण्यापूर्वी तुझी होती आणि विकल्यानंतर सुद्धा ते पैसे तुला जसे पाहिजे तसे खर्च करता आले असते. अशी वाईट गोष्ट करावी असा विचार तू का केलास? तू मनुष्याशी नाही तर देवाशी खोटे बोललास.
जेव्हा हनन्याने हे ऐकले तेव्हा तो खाली पडला आणि मरण पावला. काही तरुण लोकांनी त्याचे शरीर गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. ज्या प्रत्येक मनुष्याने हे ऐकले तो अति भयभीत झाला. सुमारे 3 तासांनंतर त्याची पत्नी आत आली. सपिरा तिच्या नवऱ्याच्या बाबतीत जे झाले ते काहीच माहीत नव्हते. पेत्र तिला म्हणाला,
मला सांग, तुमच्या शेतासाठी तुम्हाला किती पैसे मिळाले? अमुक इतक्यात पैशाला मिळाले काय?
सपिराने उत्तर दिले,
होय, आम्हाला शेत विकून तेवढेच पैसे मिळाले.
पेत्र म्हणाला,
देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याचे तू व तुझ्या नवऱ्याने का ठरविले? ऐक, त्या पावलांचा आवाज ऐकतेस का? ज्या माणसानी तुझ्या नवऱ्याला पुरले ते दाराजवळ आहेत. तुझ्या नवऱ्याला जसे नेले तसे ते तुलाही नेतील.
त्या क्षणी सपिरा त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली. तरुण माणसे आली. त्यांनी पाहिले की ती मेलेली आहे. त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले. सर्व विश्वासणारे आणि इतर दुसरे लोक ज्यांनी याविषयी ऐकले ते अतिशय भयभीत झाले. प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या आणि ते सर्व एक चित्ताने शलमोनाच्या द्वार मंडपात जमत असत. आणि इतर लोकांतील कोणी त्यांच्याजवळ उभे राहण्याचे धैर्य करीत नसत, परंतु सर्व प्रेषितांची स्तुती करीत. आणि कितीतरी लोक पुढे येऊन प्रभू येशूवर विश्वास ठेवीत. अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या. त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला, म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी. यासाठी लोक त्यांना वाटेवर खाटागर अंथरुणावर ठेवीत असत. लोक यरुशलेम सभोवतालच्या गावागावातून येऊ लागले आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना ते आणू लागले. तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली. प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र सदुकी नावाचा एक गट यांना फार हेवा वाटू लागला. त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले. पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला,
जा आणि मंदिरात उभे राहा. येशू ख्रिस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा.
जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले. ती पहाटेची वेळ होती आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले. प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले. त्यांनी यहुदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन जे यहुदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलावली. मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले. जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावस गेले तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत. म्हणून त्यांनी परत जाऊन यहुदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले. शिपाई म्हणाले,
तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यास कुलूप लावलेले होते. तसेच पहारेकरही दारावर पहारा देत आहेत, परंतु आम्ही जेव्हा दार उघडले तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही.
मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले. ते गोंधळात पडले व यानंतर काय होईल याबद्दल बुचकळ्यात पडले. नंतर कोणी एक आला आणि म्हणाला,
ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.
तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बळाचा वापर केला नाही, कारण त्यांना लोकांचे भय वाटले व असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील. त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले. तो म्हणाला,
आम्ही तुम्हाला येशू या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती, आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणीचा प्रसार सर्व यरुशलेमेभर केलात आणि या मनुष्याच्या येशूच्या मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.
पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले,
आम्हाला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही. तुम्ही येशूला मारले, तुम्ही त्याला वजनस्तंभावर खिळले, परंतु त्याच देवाने जो आमच्या वाडवडिलांचा पूर्वजांचा देव होता त्याने येशूला मरणातून उठविले. देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसविले. देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले. देवाने हे यासाठी केले की यहुदी लोकांनी त्यांची हृदये व जीविते बदलावीत. ह्या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या. पवित्र आत्मासुद्धा हे खरे आहे हे दर्शवितो. जे लोक देवाची आज्ञा पाळतात त्या सर्वांना त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे.
जेव्हा यहुदी सभेच्या पुढाऱ्यांनी हे शब्द ऐकले तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी प्रेषितांना जीवे मारण्यासंबंधी विचार सुरू केला. सभेमध्ये गमलियल नावाचा एक पुरुषी उभा राहिला. नियमशास्त्राचा तो शिक्षक होता आणि सर्व लोक त्याला मान देत असत. त्याने लोकांना सांगितले की काही वेळासाठी प्रेषितांना बाहेर पाठवा. नंतर तो त्यांना म्हणाला,
इस्रायलाच्या लोकांनो, या लोकांना जे काही करण्याचा विचार तुम्ही करीत आहात त्याबद्दल सावधगिरी बाळगा. काही काळापूर्वी थुदासचा जन्म झाला. आपण कोणी थोर असल्याचा दावा त्याने केला. सुमारे 400 जण त्याला जाऊन मिळाले पण त्याला ठार मारण्यात आले. त्याच वेळी त्याचे अनुयायी ही पांगले. ते काहीच करू शकले नाहीत. नंतर गालिलातून यहुदा नावाचा माणूस आला. ती वेळ जनगणनेची होती. त्यांनीही काही अनुयायांचे नेतृत्व केले. त्याला सुद्धा मारण्यात आले व त्याचे सर्व अनुयायी पांगले व पळून गेले. म्हणून आत्ता मी तुम्हाला सांगतो, या लोकांपासून दूर राहा. त्यांना एकटे सोडा. जर त्यांच्या योजना मनुष्यांच्या असतील तर ते अपयशी ठरतील. पण जर हे देवापासून असतील तर तुम्ही त्यांना रोखू शकणार नाही. उलट तुम्ही देवाविरुद्ध लढत आहात असे होईल. यहुदी लोकांनी गमलियेलचा सल्ला मानला.
त्यांनी प्रेषितांना पुन्हा बोलावले. त्यांना फटके मारले आणि येशूच्या नावाने पुन्हा त्यांनी काही बोलू नये असा आदेश दिला आणि त्यांनी प्रेषितांना सोडून दिले. प्रेषित सभा सोडून गेले. येशूच्या नावासाठी आपण निंदा नालस्ती सहन करण्याच्या योग्यतेचे ठरलो यामुळे ते आनंदी झाले. आणि नंतर प्रेषितांनी लोकांना शिकविण्याचे सोडले नाही. प्रेषित लोकांना सातत्याने शुभवार्ता सांगत राहिले. येशू हा प्रभू आहे हे ते दररोज मंदिरात व लोकांच्या घरांमध्ये सांगत असत. प्रेषितांचे कृत्य अध्याय 6. अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते पण याच वेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहुदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते. 12 प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले. प्रेषित त्यांना म्हणाले,
देवाचे वचन शिकण्याचे आमचे काम थांबलेले आहे. हे चांगले नाही. लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले. म्हणून बंधूंनो, तुमचे स्वतःचे 7 लोक निवडा. लोकांनी त्यांना हे चांगले आहेत असे म्हटले पाहिजे. ते ज्ञानाने व आत्म्याने पूर्ण भरलेले असावेत आणि त्यांना ही सेवा करण्यास आपण देऊ. मग आपण आपला संपूर्ण वेळ प्रार्थना करण्यात व देवाचे वचन शिकविण्यात घालवू शकतो.
बंधू वर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली. मग त्यांनी या 7 जणांची निवड केली. स्टेफन मोठा विश्वास व पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य. फिलिप, प्रखर, निकनोर, तिमोन, पारमिना आणि निकलाव अंतुखियाकर जो यहुदी झाला होता. नंतर त्यांनी या 7 जणांना प्रेषितांसमोर उभे केले. प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले व प्रार्थना केली. देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते. यरुसलेम मधील अनुयायांचा गट मोठा होत होता. एवढेच नव्हे तर एका मोठ्या यहुदी याजक वर्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या. स्टेफन 7 लोकांपैकी एक यास मोठा आशीर्वाद मिळाला. देवाने त्याला लोकांसमोर अद्भुत चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले होते. परंतु काही यहुदी आले आणि त्यांनी स्टेफनाबरोबर वाद घातला. हे यहुदी सभास्थानातून आले होते. त्याला लिबर्तिनासाठी सभास्थानात असे म्हणत, हे सभास्थान कुरेने आणि अलेक्सांद्र येथील यहुदी लोकांसाठी सुद्धा होते. किलिकिया व आशियातील यहुदी सुद्धा त्यांच्या बरोबर होते. ते सर्व आले आणि स्टेफनाबरोबर वाद घालू लागले. परंतु ज्या ज्ञानाने व आत्म्याच्या प्रेरणेने स्टेफन बोलत होता त्यापुढे यहुदी लोकांचा टिकाव लागेना। तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले व असे बोलायला शिकविले की
आम्ही स्टेफनाला मोशे व देव यांच्या विरुद्ध दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले।
त्यामुळे लोकसमुदाय यहुदी वडील जन आणि परुषी लोक भडकले। ते इतके चिडले की त्यांनी येऊन स्टेफनाला धरले आणि त्याला यहुदी लोकांच्या पुढाऱ्यांच्या सभेत नेले आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीदार आणले। ते म्हणाले,
हा मनुष्य स्टेफन पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो। आम्ही त्याला असे बोलताना ऐकले आहे की नासरेचा येशू ही जागा नष्ट करील आणि मोशेने घालून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील।
धर्मसभेत बसलेल्या सर्व सभासदांनी स्टेफनाकडे न्याहाळून पाहिले तेव्हा त्याचा चेहरा देवदूताच्या चेहऱ्यासारखा दिसत होता। प्रेषितांचे कृत्य अध्याय 7। प्रमुख याजक स्टेफनाला म्हणाला,
हे सर्व खरे आहे काय?
स्टेफनाने उत्तर दिले,
माझ्या यहुदी वडील जनांनो आणि बंधूंनो माझे ऐका। आपला पिता पूर्वज अब्राहम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले। हे तो हारान येथे राहण्यापूर्वी घडले होते। देव अब्रामाला म्हणाला, तुझा देश व तुझे नातेवाईक सोड आणि मी दाखवीन त्या देशात जा। म्हणून अब्रामाने आपले वतन खासदांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहू लागला। अब्रामाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर देवाने त्याला या ठिकाणी पाठविले जेथे आता तुम्ही राहत आहात। परंतु देवाने अब्राहमाला या जमिनीतील काही दिले नाही। देवाने यातील एक पाऊल ठेवण्या इतकी सुद्धा जमीन त्याला दिली नाही। परंतु देवाने त्याला अभिवचन दिले की भविष्यात तो त्याला ही जमीन देईल व त्याच्या मुलांनाही देईल। अब्राहमाला संतान होण्यापूर्वी हे घडले। देव त्याला म्हणाला, तुझी संतती उपरी होईल, ते दुसऱ्या देशात राहतील, तेथील लोक तुझ्या वंशजांना गुलाम बनवितील आणि त्यांना 400 वर्षे वाईट रीतीने वागवतील। परंतु जो देश त्यांना गुलाम बनवील त्यांना मी शिक्षा देईन। देव असे सुद्धा म्हणाला, त्या गोष्टी घडल्यानंतर तुझे लोक त्या देशातून बाहेर येतील, मग तुझे लोक या ठिकाणी माझी उपासना करतील। देवाने अब्राहमाशी करार केला। या कराराचे चिन्ह होते सुनता आणि म्हणून जेव्हा अब्राहमाला मुलगा झाला तेव्हा अब्राहमाने आपल्या मुलाची तो 8 दिवसांचा असताना सुनता केली। त्याच्या मुलाचे नाव इसहाक होते। इसहाकाने सुद्धा आपला मुलगा याकोब याची सुनता केली व याकोबाने आपल्या मुलांची सुनता केली। हे पुत्र नंतर 12 पूर्वज वडील झाले। या वडिलांना पूर्वजांना योसेफाचा मत्सर वाटला। त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले। परंतु योसेफा बरोबर देव होता। योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटातून सोडविले। देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले। त्यामुळे इजिप्तचा राजा फारो याची मर्जी योसेफाला संपादन करता आली। फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले। मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला आणि लोकांच्या दुःखाला अंत राहिला नाही। आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले। जेव्हा याकोबाने ऐकले की इजिप्त देशामध्ये धान्य आहे त्याने आपल्या पूर्वजांना तेथे पाठविले। ही पहिली वेळ होती। ते दुसऱ्या वेळी आले तेव्हा योसेफाने आपली ओळख त्यांना करून दिली आणि फारो राजाला योसेफाच्या कुटुंबाची माहिती झाली। मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना आणि त्याच्या कुटुंबातील 75 लोकांना इजिप्त येथे बोलावण्यासाठी पाठविले। मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले। नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले. अब्राहमाने शेखेम येथे हमोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले. देवाने अब्राहमाला दिलेले वचन पुरे होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी इजिप्त देशातील आपल्या लोकांची संख्या वाढू लागली. शेवटी ज्या राजाला योसेफाची माहिती नव्हती असा राजा इजिप्तवर राज्य करू लागला. त्या नवीन राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला. तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला. तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला. ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतू होता. त्या काळात मोशेचा जन्म झाला आणि तो देवाच्या नजरेत फार सुंदर बालक होता. 3 महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात वाढला आणि जेव्हा त्याला घराबाहेर ठेवण्यात आले तेव्हा फारोच्या कन्येने त्याला घेतले. तिने त्याला आपल्या मुलासारखा वाढवला. इजिप्तच्या लोकांनी त्याला सर्व प्रकारच्या ज्ञानात सुशिक्षित केले. तसेच तो बोलण्यात व कृतीत भारदस्त झाला. जेव्हा तो 40 वर्षांचा झाला त्याने विचार केला की आपले बांधव जे यहुदी लोक त्यांना जाऊन भेटावे. आणि जेव्हा त्याने आपल्या इस्रायली बांधवांपैकी एकाला वाईट वागविले जाताना पाहिले तेव्हा त्याने त्या इजिप्तच्या रहिवाशाला मारले व आपल्या बांधवांची सुटका केली. छळ केला जाणाऱ्या यहुदी मनुष्याच्या वतीने त्याने बदला घेतला. देव त्याच्या हातून यहुदी लोकांची सुटका करीत आहे हे यहुदी लोकांना कळेल असे मोशेला वाटले. परंतु त्यांना ते कळले नाही. दुसऱ्या दिवशी 2 यहुदी माणसे भांडण करताना मोशेने पाहिली. ते पाहून मोशे त्यांच्यात मध्यस्थी करू लागला. तो त्यांना म्हणाला, पुरुषांनो, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात, तुम्ही एकमेकांशी का भांडत आहात? परंतु जो मनुष्य आपल्या शेजाराशी वाईट रीतीने वागत होता त्याने मोशेला एका बाजूला सारून म्हटले, आमच्यावर अधिकार गाजवायला आणि आमचा न्यायनिवाडा करायला तुला कोणी नेमिले? काल तू त्या इजिप्तच्या माणसाला ठार मारलेस, तसाच माझाही जीव घेण्याचे तुझ्या मनात आहे का? जेव्हा मोशेने त्याला हे बोलताना ऐकले तेव्हा तो इजिप्त सोडून पळून गेला आणि मिद्यानांच्या देशात उपरी म्हणून राहू लागला आणि तेथेच त्याला 2 मुलगे झाले. 40 वर्षानंतर मोशे सिनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपात मोशेला देवदूताचे दर्शन झाले. जेव्हा मोशेने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली. तो आवाज प्रभूचा होता. प्रभू म्हणाला, मी तुझ्या वाडवडिलांचा देव आहे, अब्राहम, इसहाक, याकोब यांचा देव आहे. मोशे भीतीने थरथर कापू लागला. डोळे वर करून पाहण्याचे धाडस त्याला होईना. देव त्याला म्हणाला, तुझ्या पायातील वाहना काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. माझ्या लोकांचा इजिप्त देशात होणारा छळ मी पाहिला आहे आणि त्यांचे विवळणे माझ्या कानी आले आहे, म्हणून त्यांची सुटका करण्यास मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्त देशाला पाठवित आहे. मोशे हाच तो मनुष्य होता ज्याला यहुदी लोकांनी नाकारले. तुला कोणी आमच्यावर अधिकार गाजवायला आणि न्याय करायला निवडले आहे काय? असे ते त्याला म्हणाले. मोशे हाच मनुष्य आहे की ज्याला देवाने शासन करता व तारणारा म्हणून पाठविले. देवाने मोशेला देवदूताच्या मदतीने पाठविले. याच देवदूताला मोशेने जळत्या झुडपात पाहिले होते, म्हणून मोशेने लोकांना बाहेर काढले. त्याने सामर्थ्यशाली कृत्य व चमत्कार केले. मोशेने ह्या गोष्टी इजिप्तमध्ये तांबड्या समुद्राजवळ आणि वाळवंटात 40 वर्षे केल्या. हा तोच मोशे आहे ज्याने यहुदी लोकांना असे म्हटले, देव तुम्हाला एक भविष्यवादी देईल, तो भविष्यवादी तुमच्याच लोकांमधून येईल, तो माझ्यासारखाच भविष्यवादी असेल. जो अरण्यात यहुद्यांबरोबर होता, सिनाय पर्वतावर आपणा बरोबर बोलणाऱ्या देवदूताबरोबर व आपल्या वाडवडिलांबरोबर होता, ज्याला आम्हास देण्यासाठी जीवनदायी वचने मिळाली होती, तोच हा मोशे होय. परंतु आपले वाड वडील त्याचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्याचे ऐकले नाही आणि त्यांनी त्याला नाकारले. त्यांची मने इजिप्त देशाकडे परत ओढ घेऊ लागली. आपले वाड वडील अहरोनाला म्हणाले, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर, कारण इजिप्त देशातून काढून आम्हाला बाहेर घेऊन येणारा हा मोशे, त्याचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही. त्यांनी याच काळात वासरासारखी दिसणारी एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला अर्पणे सादर केली. आपल्या हाताने घडविलेल्या या मूर्तीपुढे त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पण देवाने त्या लोकांकडे पाठ फिरविली आणि आकाशातील समूहांची, तारे, नक्षत्र अशा खोट्या देवांची भक्ती करीत राहण्यासाठी मोकळे सोडले. कारण भविष्यवाद्यांच्या पुस्तकात असे लिहिले आहे, देव म्हणतो, अहो यहुदी लोकांनो, तुम्ही वधलेल्या पशूंची अर्पणे मला आणली नाहीत. रानातील 40 वर्षात तुम्ही तुमच्या बरोबर मोलेकासाठी तंबू, उपासनेचे स्थळ आणि तुमचा देव रेफान यासाठी ताऱ्यांच्या मूर्ती नेल्यात. या मूर्ती तुम्ही केल्या यासाठी की तुम्हाला उपासना करता यावी, म्हणून मी तुम्हाला दूर बाबेलोन पलीकडे पाठवीन. अरण्यात आपल्या वाडवडिलांच्या बरोबर साक्षी दाखल देवाचा तंबू होता. देवाने तो जसा बनविण्यास सांगितले त्याप्रमाणे व देवाने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे मोशेने तो बनविला. नंतर यहोशवाने आपल्या वाडवडिलांचे नेतृत्व करून इतर देशांच्या जमिनी काबीज केल्या. ती राष्ट्रे परमेश्वराने आमच्या पुढून घालविली. जेव्हा आपले लोक या नवीन प्रदेशात गेले तेव्हा हा तंबू त्यांनी सोबत नेला. आमच्या लोकांना हा तंबू त्यांच्या वाडवडिलांकडून मिळाला व आपल्या पूर्वजांनी दाविदाच्या काळापर्यंत तो ठेवला. दाविद देवाच्या मर्जीचा असल्याने याकोबाच्या देवासाठी मंदिर बांधण्याची इच्छा त्याने दर्शविली. परंतु देवाचे मंदिर सलमोनाने बांधले, कारण सर्वोच्च देव मनुष्यांनी त्यांच्या हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. भविष्यवादी असे लिहितात, प्रभू म्हणतो, स्वर्ग माझे सिंहासन आहे, पृथ्वी ही माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. तुम्ही माझ्यासाठी कसले घर बांधू शकता? मला विश्रांती घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाची गरज नाही. माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत काय? तुम्ही जे ताट मानेचे लोक आहात त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखे असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारित आला आहात. तुमच्या वाडवडिलाने छळ केला नाही असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक ख्रिस्त येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला आणि आता तर तुम्ही त्याचाही ख्रिस्ताचा विश्वासघात व खून केलात. तुम्हीच लोक आहात ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले, परंतु तुम्ही ते पाळीत नाही.
यहुदी लोकांनी स्टेफनाला हे बोलताना ऐकले व त्यांना फार राग आला. ते त्याच्या विरुद्ध दातोट खाऊ लागले. परंतु स्टेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. तो म्हणाला,
हा स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे.
स्टेफनाचे हे शब्द ऐकून यहुदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हाताने झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्टेफनावर धावून गेले. त्यांनी स्टेफनाला धरून ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करू लागले. जे साक्षी होते त्यांनी आपले कपडे चोल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. ते स्टेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला,
हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.
नंतर स्टेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला,
प्रभू यांचे हे करणे त्यांच्या माती पाप असे मानू नको.
असे बोलून त्याने प्राण सोडला. प्रेषितांचे कृत्य अध्याय 8. स्तेपनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमती होती. त्या दिवसापासून यरुशलेम येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहुदा व शोमरण प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले. काही धार्मिक माणसांनी स्तेपनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली. तो घरोघर जाई स्त्रिया व पुरुष यांना धरून खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे. विश्वासणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वासणारे जात तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत. फिलिप शोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिपाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले. फिलिप ज्या गोष्टी त्यांना सांगत असे त्या ते लक्षपूर्वक ऐकत असत. त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते, पण फिलिपाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे व अर्धांग वायू झालेले लोक होते. फिलिपाने या लोकांना बरे केले. यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले. शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे. अगदी लहानापासून थोरापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत. ते म्हणत असत,
देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे.
त्याने आपल्या जादूमुळे बराच काळापर्यंत लोकांना चकित केले असल्याने लोक त्याच्याकडे लक्ष देत असत. परंतु जेव्हा देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताचे नाव फिलिपाने त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांच्यात जसे पुरुष होते तशा स्त्रियाही होत्या. स्वतः सिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला. यरुशलेममधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला. म्हणून पेत्र व यवान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठविले. जेव्हा पेत्र व यवान आले तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. या लोकांचा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. मग पेत्र व यवान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. शिमोनाने पाहिले की प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला. तेव्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला. शिमोन म्हणाला,
मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल अशी शक्ती मला सुद्धा द्या.
पेत्र शिमोनाला म्हणाला,
तुझा व तुझ्या पैशाचा नाश हो, कारण देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास. या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतकरण देवासमोर योग्य नाही. आपले हृदय बदल. तुझ्या या वाईट गोष्टी केल्या आहेस त्या सोडून दे. प्रभूला देवाला प्रार्थना कर. कदाचित तुझ्या पश्चातप्त अंतकरणामुळे तो तुला क्षमा करील, कारण तुझ्या मनात कटु मत्सर भरलेला आहे व तू पापाचा दास झालेला आहेस हे मला दिसून आले आहे.
शिमोनाने उत्तर दिले,
आपण दोघेही माझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना करावी, यासाठी की ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोललात त्यापैकी एकही गोष्ट माझ्यावर न येऊ.
नंतर दोन्ही प्रेषितांनी आपली साक्ष लोकांना दिली. जे त्यांनी येशूला करताना पाहिले होते ते सांगितले. त्यांनी प्रभूचा संदेश त्यांना सांगितला. मग ते यरुशलेमला परत गेले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावात सुवार्ता सांगितली. देवाचा दूत फिलिपाशी बोलला. तो म्हणाला,
तयार हो आणि दक्षिणेकडे जा. येरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा. तो रस्ता वळवंटातून जातो.
मग फिलिप तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला. तो मनुष्य शंड होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. आता तो आपल्या घरी चालला होता. तो त्याच्या रथात बसला होता आणि यशया संदेष्टाचे पुस्तक वाचत होता. पवित्र आत्मा फिलिपाला म्हणाला,
त्या रथाजवळ जा.
मग फिलिप त्या रथाजवळ धावत धावत गेला तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले. फिलिप त्याला म्हणाला,
तुम्ही जे वाचत आहात त्याचा अर्थ तुम्हाला कळतो का?
तो अधिकारी म्हणाला,
मला हे कसे समजेल? कुणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे.
आणि त्याने फिलिपाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलाविले. पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढील प्रमाणे होता.
वधायला नेत असलेला मेंढरासारखा तो होता. लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो शांत राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याला लज्जित केले गेले. त्याचे हक्क काढून घेतले गेले. त्याच्या पिढीविषयी कोणतीही गोष्ट पुढे वर्णिली जाणार नाही, कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.
तो अधिकारी फिलिपाला म्हणाला,
कृपा करून मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे?
मग फिलिपाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील या भागापासून सुरुवात करून येशू विषयीची सुवार्ता त्याला सांगितली. ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ तळ्याजवळ आले. अधिकारी म्हणाला,
पहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?
आणि षंडाने रथ थांबवण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप व षंड हे दोघे उतरून पाण्यात गेले आणि फिलिपाने त्याचा बाप्तिस्मा केला. जेव्हा ते पाण्याबाहेर आले तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिपाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. आपण आजोत नगरात आहोत असे फिलिपाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरियाला गेला. प्रेषितांची कृत्ये अध्याय 9. शौल यरुशलेम मध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जीव मारण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून तो प्रमुख याजकांकडे गेला. शौलाने त्यांना दिमिस्क येथील सभास्थानातील यहुदी लोकांना पत्र लिहिण्यास सांगितले. शौलाला प्रमुख याजकाकडून दिमिस्क येथील ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अधिकार पाहिजे होता. जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, सापडले असते तर त्याने त्यांना अटक करून यरुशलेमला आणले असते. मग शौल दिमिस्काला गेला. जेव्हा तो शहराजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्या भोवती चमकला. शौल जमिनीवर पडला. एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली,
शौला शौला, तू माझा छळ का करतोस?
शौल म्हणाला,
प्रभू तू कोण आहेस?
ती वाणी म्हणाली,
मी येशू आहे. ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे. आता उठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे हे तुला तेथे कोणीतरी सांगेल.
जी माणसे शौलाबरोबर प्रवास करीत होती ती तेथे स्तब्ध उभी राहिली. त्या लोकांनी आवाज ऐकला पण त्यांना कोणी दिसले नाही. शौल जमिनीवरून उठला. त्याने डोळे उघडले पण त्याला काहीच दिसेना. म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्याला दिमिक्ष शहरात नेले. 3 दिवसांपर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते. त्याने काहीच खाल्ले किंवा प्याले नाही. दिमिक्समध्ये येशूचा एक अनुयायी होता. त्याचे नाव हनन्या होते. प्रभू त्यांच्याशी एका दृष्टांतात बोलला. तो म्हणाला,
हनन्या.
हनन्याने उत्तर दिले,
मी आहे प्रभू.
प्रभू हनन्याला म्हणाला,
उठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा. तेथे यहुदाचे घर शोध व तारसस होऊन आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार. सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे. शौलाने दृष्टांत पाहिला आहे. त्यात हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवित आहे असे त्याला दिसले व त्यानंतर त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली असे त्याला दिसले.
परंतु हनन्याने उत्तर दिले,
प्रभू मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरुशलेम येथील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे. आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांना बांधून नेण्यासाठी प्रमुख याजकाकडून अधिकार पत्र घेऊन हा शोल येथे आला आहे.
परंतु प्रभू म्हणाला,
जा, एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे. माझ्याविषयी त्याने राजांना, यहुदी लोकांना आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे. माझ्या नावाकरिता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.
हनन्या निघाला आणि यहुदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले,
शौला माझ्या बंधू, प्रभू येशून मला पाठविले. ज्याने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले. येशूने मला पाठविले यासाठी की तुला पुन्हा पाहता यावे व पवित्र आत्म्याने तू भरला जावास.
लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यांवरून खाली पडले आणि त्याला पुन्हा दृष्टी आली. शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात जोम आला. शौल काही दिवस दिमक्ष येथील शिष्यांबरोबर राहिला. यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला. येशू हा देवाचा पुत्र आहे. ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले,
यरुशलेम येथील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे त्या सर्वांचा नाश करू पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरुशलेम येथील प्रमुख याजकासमोर उभे करणार आहे.
परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला. त्याने हे सिद्ध केले की येशू हाच ख्रिस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते की दिमिस्क येथील यहुदी त्यांच्या बरोबर वाद घालू शकले नाहीत. बऱ्याच दिवसानंतर यहुदी लोकांनी शौलाला जीवे मारण्याचा कट रचला. यहुदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते पण त्यांचा हा बेत शौलास समजला. एक रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली. अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले. नंतर त्यांनी टोपली गावकुसावरून रात्रीच्या वेळी खाली सोडली. नंतर शौल यरुशलेमला गेला. तेथील विश्वासणाऱ्यांचा परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला पण ते त्याला घाबरत होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता की शौल खरोखरच येशूचा शिष्य झाला आहे. परंतु बर्नबाने शौलाचा स्वीकार केला व त्याला घेऊन प्रेषितांकडे गेला. बर्नबाने सांगितले की शौलाने येशूला दिमिस्कच्या रस्त्यावर पाहिले आहे. येशू त्यांच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरपणे सांगितले. मग त्याने प्रेषितांना सांगितले की येशूविषयीची सुवार्ता शौलाने मोठ्या धैर्याने व दिमिक्ष येथील लोकांना सांगितली. मग शौल अनुयायांसह तेथे राहिला. तो यरुशलेममध्ये सगळीकडे गेला व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला. शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहुदी लोकांशी बोलत असे. तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे पण ते त्याला मारण्याचा प्रयत्न करीत होते. जेव्हा बंधुजनांना विश्वासणाऱ्यांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्याला कैसरिया येथे नेले व नंतर तेथून त्याला तारसज्ञ नगराला पाठविले. मंडळी जेथे कोठे ती होती यहुदिया गालिली शोमरोन तेथे त्यांना शांती लाभली. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने हा गट अधिक शक्तिशाली बनला. आपल्या वागणुकीने विश्वासणाऱ्याने दाखवून दिले की ते प्रभूचा आदर करतात. या कारणामुळे विश्वासणाऱ्यांचा परिवार मोठा होत गेला. पेत्र यरुशलेमच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला. लोद या गावामध्ये जे विश्वासणारे होते त्यांना भेटला. लोद येथे त्याला एनेयास नावाचा माणूस आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व 8 वर्षे अथरूणाला खिळून होता. पेत्र त्याला म्हणाला,
एनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. उठ, आपले अंतरण नीट कर.
एनियास ताबडतोब उभा राहिला. लोक तेथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शरोनाच्या पठारावर राहणाऱ्यांनी त्याला पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले. यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तिचे नाव तबिता होते. ग्रीक भाषेस तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरिण. ती नेहमी लोकांसाठी चांगले कामे करीत असे, गरिबांना दानधर्म करीत असे. जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिता आजारी पडली व मेली. त्यांनी लोकांनी तिचे शरीर धुतले व ते माडीवरच्या एका खोलीत ठेवले. यापो येथील अनुयायांनी ऐकले की पेत्र लोदमध्ये आहे, लोद हे यापोजवळ आहे, म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली. त्यांनी त्याला विनंती केली. ते म्हणाले,
त्वरा करा, आमच्याकडे लवकर या.
पेत्र तयार झाला व त्यांच्या बरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला, तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्कस तबिता जिवंत असताना जे कपडे व झग्गे तिने तयार केले होते, ते त्यांनी पेत्राला दाखवले. पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला,
तबिता उठ.
तेव्हा तिने डोळे उघडले. जेव्हा तिने पेत्राला पाहिले, तेव्हा ती उठून बसली. त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली. नंतर त्याने विश्वासणाऱ्यांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलावले. त्याने तबिताला त्यांना दाखवले. ती जिवंत होती. यापोमधील सर्व लोकांना हे समजले. यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. पेत्र यापोमध्ये बरेच दिवस राहिला. तो शिमोन नावाच्या चांभाराकडे राहिला. प्रेषितांची कृत्ये अध्याय 10. कर्नल्य नावाचा मनुष्य कैसरियामध्ये राहत होता. तो इटलिक नावाच्या पलटणीत शताधिपती होता. कर्नल्य हा धर्मशील असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे. एके दिवशी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कर्नल्याला दृष्टांत झाला. त्याने तो स्पष्टपणे पाहिला. त्या दृष्टांतात देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला,
कर्नल्या.
कर्नल्य देवदूताकडे पाहू लागला. तो भयभीत झाला होता.
काय आहे प्रभू?
देवदूत कर्नल्याला म्हणाला,
देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. ज्या गोष्टी तू गरिबांना दिल्या आहेत त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठवण आहे. तू यापो गावी माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला घेऊन ये. शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणतात. तो शिमोन नावाच्या चांभराच्या घरी राहत आहे. त्याचे घर समुद्राजवळ आहे.
कर्नल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला. नंतर कर्नल्याने त्याचे 2 विश्वासू नौकर व 1 धर्मशील शिपायाला बोलावून घेतले. कर्नल्याने या 3 घडलेले सर्व काही सांगितले आणि त्यांना यापोला पाठविले. दुसऱ्या दिवशी ही माणसे यापो गावाजवळ आली. ती दुपारची वेळ होती. त्याच वेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला. पेत्राला भूक लागली होती. त्याला खायला पाहिजे होते. ते पेत्रासाठी जेवण करीत असता पेत्राला तंद्री लागली आणि आपल्या समोर आकाश उघडले असून चारही कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्यामुळे मोठ्या चादरीसारखे काहीतरी जमिनीवर येत आहे असे त्याला दिसू लागले. त्या चादरीत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते. उदाहरणार्थ चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी त्यात होते. नंतर एक वाणी पेत्राने ऐकली,
पेत्रा उठ, यापैकी कोणताही प्राणी मारून खा.
पण पेत्र म्हणाला,
मी तसे कधीच करणार नाही. प्रभू, जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी अद्याप खाल्लेले नाही.
पण ती वाणी त्याला पुन्हा म्हणाली,
देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अपवित्र म्हणू नकोस.
असे 3 घडले. मग त्या सगळ्या गोष्टीवर स्वर्गामध्ये पुन्हा घेतल्या गेल्या. पेत्र भयचकित होऊन या दृष्टांताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करू लागला. ज्या लोकांना कर्नल्याने पाठविले होते त्यांना शिमोनाचे घर सापडले. ते दाराजवळ उभे होते. त्यांनी विचारले,
शिमोन पेत्र इथेच राहतो काय?
पेत्र अजून सुद्धा या दृष्टांताविषयीच विचार करीत होता, पण आत्मा त्याला म्हणाला,
ए, तीन माणसे तुला शोधित आहे, उठ आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे, काही संशय न धरता त्यांच्या बरोबर जा.
मग पेत्र खाली त्या माणसांकडे गेला. तो म्हणाला,
तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे, तुम्ही येथे का आलात?
ती माणसे म्हणाली,
एका पवित्र दूताने तुम्हाला आमंत्रित करण्याविषयी कर्नल्याला सांगितले होते. कर्नल्या हा शताधिपती आहे, तो चांगला धर्मशील मनुष्य आहे, तो देवाची उपासना करतो, सर्व यहुदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हाला घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्याला सांगितले आहे.
पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्यांबरोबर गेला. यापोयेतील काही बंधूही पेत्राबरोबर गेले. दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरिया शहरात आला. कर्नल्य त्याची वाट पाहत होता. त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते. जेव्हा पेत्र आत गेला तेव्हा कर्नल्य त्याला भेटला. कर्नल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्याला अभिवादन केले. पण पेत्र म्हणाला,
उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.
पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले. पेत्र त्या लोकांना म्हणाला,
तुम्ही हे जाणता की यहुदी मनुष्याने इतर जातींच्या लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहुदी नियमाला धरून नाही, पण देवाने मला दाखविले आहे की मी इतर मनुष्य मात्राला अशुद्ध किंवा अपवित्र मानू नये. याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलवण्यास आले तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता कृपा करून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलाविले?
कर्नल्य म्हणाला,
चार दिवसांपूर्वी माझ्या घरामध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे 3 वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्या समोर उभा राहिला. त्याने लखलखीत चमकदार कपडे घातले होते. तो मनुष्य म्हणाला, कर्नल्या, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांना ज्या वस्तू तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो, म्हणून यापोया शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे. तेव्हा मी लागलीच तुम्हाला निरोप पाठविला. तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे. तेव्हा आम्हाला जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हाला दिली आहे ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेले आहोत.
पेत्राने बोलायला सुरुवात केली.
मला आता हे खरोखर समजले आहे की देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे. जो कोणी त्याची भक्ती करतो आणि योग्य ते करतो त्याला देव स्वीकारतो. व्यक्ती कोणत्या देशाची आहे हे महत्वाचे नाही. देव यहुदी लोकांशी बोलला. देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की येशू ख्रिस्ताद्वारे शांती जगात आली आहे. येशू सर्वांचा प्रभू आहे. सगळ्या यहुदा प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्याची सुरुवात यवानाने लोकांना बाप्तिस्माविषयी गालिलात जो संदेश दिला त्याने झाली. नासरेतच्या येशूविषयी तुम्हाला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्मा व सामर्थ्य देऊन ख्रिस्त बनविले. येशू सगळीकडे लोकांच्यासाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. त्यामुळे देव येशू बरोबर आहे हे दिसून आले. येशूने संपूर्ण यहुदी प्रांतात आणि येरुसलेमात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. पण येशूला मारण्यात आले. लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्याला खिळले, परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्याला जिवंत केले. देवाने येशूला लोकांना स्पष्ट पाहू दिले, परंतु सर्वच माणसांनी येशूला पाहिले नाही. देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते. त्यांनीच त्याला पाहिले. ते साक्षीदार आम्ही आहोत. येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्न पाणी सेवन केले. येशूने आम्हाला लोकांना उपदेश करायला सांगितले. जिवंताचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्याला आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हाला आज्ञा केली. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहेत असे म्हणतात.
पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा आला. यहुदी विश्वासणारे जे पेत्राबरोबर आले होते ते चकित झाले. यहुदी नसलेल्या लोकांवर सुद्धा पवित्र आत्मा ओतला गेला, यामुळे ते चकित झाले. आणि यहुदी नसलेल्या लोकांना निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहुदी लोकांनी पाहिले. मग पेत्र म्हणाला,
या लोकांना पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आम्हाला मिळाला त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.
म्हणून पेत्राने कर्नल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली. मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्या बरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्याला विनंती केली. प्रेषितांची कृत्ये अध्याय 11. यहुदी नसलेल्या लोकांनी सुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहुदा प्रांतातील प्रेषितांनी व बंधूंनी ऐकले. पण जेव्हा पेत्र यरुशलेमला आला तेव्हा काही यहुदी विश्वासणाऱ्यांनी त्याच्याशी वाद घातला. ते म्हणाले,
जे सुंताना झालेले व यहुदी तर आहेत अशा लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले.
म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना स्पष्ट करून सांगितल्या. पेत्र म्हणाला,
मी यापो शहरात होतो, प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मला दृष्टांत घडला. मी दृष्टांतामध्ये आकाशातून काहीतरी खाली येताना पाहिले. ते मोठ्या चादरीसारखे दिसत होते व त्याचे चारही कोपरे धरून ते खाली सोडले जात होते. ते खाली आले आणि अगदी माझ्याजवळ थांबले. मी त्याच्या आतमध्ये पाहिले. मी त्यात पाळीव आणि जंगली प्राणी पाहिले. सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी मी त्यात पाहिले. एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, पेत्रा उठ, यातील कोणताही प्राणी मार व खा. पण मी म्हणालो, प्रभू मी असे कधी करणार नाही. मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही. आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना तू अपवित्र म्हणू नकोस. असे तीन वेळा घडले. मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले. तेवढ्या तीन माणसे मी ज्या घरामध्ये राहत होतो तेथे आली. कैसरिया शहरातून या तीन माणसांना माझ्याकडे पाठविण्यात आले होते. आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्या बरोबर जाण्यास सांगितले. हे सहा बंधू विश्वासणारे जे येथे आहेत तेही माझ्या बरोबर होते. आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो. कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले. देवदूत कर्नेल्याला म्हणाला, काही माणसे यापच पाठव, शिमोन पेत्राला बोलावून घे. तो तुझ्याशी बोलेल. तो ज्या गोष्टी तुला सांगेल त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल. त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला. तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले. प्रभू म्हणाला होता, योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे, पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणा तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. मग देवाचे काम मी कसा थांबवू शकत होतो.
जेव्हा यहुदी विश्वासणाऱ्यांनी या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्यांनी आपले म्हणणे थांबविले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले,
म्हणजे देव यहुदी नसलेल्यांना त्यांचे अंतकरण बदलण्यासाठी मोकळीक देत आहे आणि आम्हाला जसे जीवन प्राप्त झाले तसे त्यांनाही देव इच्छित आहे.
स्टेफन मारल्या गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला त्यामुळे विश्वासणारे पांगले. यातील काही दूरच्या ठिकाणी उदाहरणार्थ फेनिके, कुप्र व अंतुखियापर्यंत गेले. विश्वासणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहुदी लोकांनाच सुवार्ता सांगितली. यातील काही विश्वासणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते. जेव्हा हे लोक अंतुखियात आले तेव्हा ते ग्रीक लोकांशीही बोलले. त्यांनी या ग्रीक लोकांना येशूविषयीची सुवार्ता सांगितली. प्रभू विश्वासणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले. याविषयीची बातमी यरुश्लेम येथील विश्वासणाऱ्या मंडळीच्या कानावर आली. म्हणून यरुश्लेम येथील विश्वासणाऱ्यांनी बर्नबाला अंतुखियाला पाठविले. बर्नबा चांगला मनुष्य होता. तो तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्नबा अंतुखियाला गेला तेव्हा त्याने पाहिले की देवाने या लोकांना खूपच आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे बर्नबाला खूप आनंद झाला. अंतुखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले. त्याने त्यांना सांगितले,
कधीही तुमचा विश्वास गमावू नका, नेहमी प्रभूची आज्ञा अंतकरणापासून पाळा.
पुष्कळ लोक ख्रिस्ताचे अनुयायी झाले. जेव्हा बर्नबा तारसस शहरी गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता. जेव्हा बर्नबाने त्याला शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंतुखियाला आणले. शौलाने व बर्नबाने वर्षभर तेथे राहून पुष्कळ लोकांना शिकवले. अंतुखियामध्ये येशूच्या अनुयायांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा मिळाले. याच काळात काही संदेष्टे येरुसलेमहून अंतुखियास आले. यांच्यापैकी एकाचे नाव अगाब होते. अंतुखिया तो उभा राहिला आणि बोलू लागला. पवित्र आत्म्याच्या साह्याने तो म्हणाला,
फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे, लोकांना खायला अन्न मिळणार नाही.
क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले. विश्वासणाऱ्यांनी ठरविले की यहुदिया येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक विश्वासणाऱ्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरविले. त्यांनी पैसे गोळा करून बर्नबा व शौल यांच्याकडे दिले. मग बर्नबा व शौल यांनी ते पैसे यहुदियातील वडील जनांकडे आणले. प्रेषितांची कृत्ये अध्याय 12. त्याच काळात हेरोद राजा मंडळीतील काही विशिष्ट विश्वासणाऱ्यांचा छळ करू लागला. हेरोदाने याकोबाला तलवारीने मारण्याची आज्ञा केली. याकोब हा यहोवानाचा भाऊ होता. हेरोदाने पाहिले की यहुदी लोकांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्राला सुद्धा अटक करण्याचे ठरविले. हे वलांडन सणाच्या काळात घडले. हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले. 16 शिपाई पेत्राभोवती पहारा देत होते. हेरोदाला वलांडन होईपर्यंत थांबायचे होते. मग त्याने पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना केली. म्हणून पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. पेत्र 2 शिपायांच्या मध्ये झोपला होता. त्याला साकळ्याने बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती. व हेरोदाने असा विचार केला की दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्याला उठविले. देवदूत म्हणाला,
लवकर उठ.
तेव्हा पेत्राच्या हातातील साकळ्या गळून पडल्या. देवदूत पेत्राला म्हणाला,
कपडे घाल व तुझ्या वाहना घाल.
मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला,
तुझा झगा अंगात घाल व माझ्या मागे ये.
मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला. पेत्राला कळत नव्हते की देवदूत हे खरोखर काय करीत आहे. त्याला वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत. पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी फाटकाजवळ येऊन पोहोचले. शहर आणि त्यांच्यामध्ये आता फक्त फाटकच होते. ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडले. पेत्र व देवदूत फाटकामधून बाहेर पडले. त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. पेत्राला मग कळले की नेमके काय घडले आणि तो म्हणाला,
आता मला समजले की प्रभूने त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदापासून सोडविले. यहुदी लोकांना वाटले की माझा छळ होईल, पण प्रभूने मला या सर्वातून सोडविले आहे.
या गोष्टीची जाणीव झाल्यावर पेत्र मरियेच्या घरी गेला. ती यहोवानाची आई होती. यहोवानाला मार्क असेही म्हणत. पुष्कळ लोक त्या ठिकाणी जमले होते. ते सर्व प्रार्थना करीत होते. पेत्राने बाहेरील बाजूने दार ठोठावले तेव्हा रुदा नावाची दासी दार उघडण्यासाठी आली. तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली. ती दार उघडण्याचे सुद्धा विसरून गेली. ती आतमध्ये पळाली आणि लोकांना तिने सांगितले,
पेत्र दाराजवळ उभा आहे.
विश्वासणारे रुदाला म्हणाले,
तू बावचळीस.
परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली. म्हणून लोक म्हणाले,
तो पेत्राचा दूत असला पाहिजे.
पण पेत्र बाहेरून दार सारखे ठोठावत होता. जेव्हा विश्वासणाऱ्याने दार उघडले तेव्हा त्याने पेत्राला पाहिले, ते चकित झाले होते. पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले. मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले. तो म्हणाला,
याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा.
मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला. दुसऱ्या दिवशी शिपाई फार हातात झाले होते. पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते. हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्याला शोधू शकला नाही. मग हेरोदाने पहारेकरांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली. नंतर हेरोद यहुद्यातून निघून गेला. तो कैसरिया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला. हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता. ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले. ब्लस्तसला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले. ब्लस्तस हा राजाचा खाजगी सेवक होता. लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता. हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरविला. त्या दिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता. तो सिंहासनावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला. लोक मोठ्याने ओरडून म्हणाले,
ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे.
हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला आणि त्याने देवाला गौरव दिला नाही. म्हणून देवाच्या दूताने लगेच त्याला आजारी पाडले. किड्याने त्याला आतून खाल्ले आणि तो मेला. देवाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत होता व लोकांना प्रेरित करीत होता. विश्वासणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता. बर्नबा व शौलाने त्यांचे येरुश्लेम येथील काम संपविल्यानंतर ते अंतुखियाला परत आले. त्यांनी मार्क यहान याला त्यांच्याबरोबर घेतले. प्रेषितांची कृत्ये अध्याय 13. अंतुखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढील प्रमाणे: बर्नबा, निग्र शिमोन, लुक्य कुरेनेकर, मनायन जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला, आणि शौल. ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला,
बर्नबा व शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले आहे.
म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या. त्यांनी बर्नबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली. मग त्यांना पाठवून दिले. पवित्र आत्म्याच्या द्वारे बर्नबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकिया शहराला गेले. नंतर ते समुद्रामार्गे कुप्र बेटावर गेले. जेव्हा बर्नबा व शौल सलमीन शहरात आले तेव्हा त्यांनी देवाचा संदेश यहुदी लोकांच्या सभासनात दिला. मार्क म्हटलेला यहान त्यांच्या मदतीला होता. ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले. पफे येथे त्यांना एक यहुदी मनुष्य भेटला. तो जादूच्या करामती करीत असे. त्याचे नाव बरयेशू होते. तो खोटा संदेष्टा होता. बरयेशू नेहमी शीघ्र पोल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा. शीघ्र पोल राज्यपाल होता व तो हुशार होता. त्याने बर्नबा व शौल यांना आपणाकडे बोलाविले. त्याला त्यांचा संदेश ऐकावायचा होता. परंतु आलिम जादूगर हा बर्नबा व शौल यांच्या विरुद्ध होता. ग्रीक भाषेत बरयेशूसाठी आलिम शब्द वापरतात. त्याचा अर्थ तोच आहे, राज्यपालाने येशूवर विश्वास ठेवू नये. म्हणून आलिमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण शौल आत्म्याने भरला होता. शौलाचे दुसरे नाव पौल. पौलाने आलिमकडे बरयेशूकडे पाहिले व म्हणाला,
सैतानाच्या पुत्रा, जे काही योग्य असेल त्या सर्वाचा तू शत्रू आहेस. तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस. तू देवाचे सत्य नेहमी खोटेपणात बदलण्याचा प्रयत्न करतोस. आता तुला देवाने स्पर्श करताच तू आंधळा होशील. भर दिवसाच्या उन्हातही तुला काही काळ दिसणार नाही.
मग आलिमसाठी सर्व काही अंधकारमय झाले. चाच पडत तो इकडे तिकडे फिरू लागला. कोणीतरी मदतीला घेऊन त्याचा हात धरून जाण्यासाठी प्रयत्न करू लागला. जेव्हा राज्यपालाने ते पाहिले, सारखे पौल त्याने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला. पौल व जे लोक त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले. ते पंफुलियातील पिरगा गावी आले, परंतु यवहान मार्क त्यांना सोडून परत येरुशलेमला गेला. त्यांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिरगापासून पुढे ते अंतुखियास गेले, जे पिसिडियाजवळ होते. अंतुखियात असताना शब्बात दिवशी ते यहुदी सभास्थानात गेले आणि तेथे बसले. पवित्र शास्त्रातील नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांच्या लिखाणाचे वाचन झाले. मग सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्नबाला निरोप पाठविला.
बंधूंनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काहीतरी तुम्हाला सांगायचे असेल तर कृपा करून बोला.
पौल उभा राहिला आणि आपला हात उंचावून लोकांचे लक्ष वेधून घेऊन म्हणाला,
माझ्या यहुदी बांधवांनो व इतर लोक हो, जे तुम्ही खऱ्या देवाची उपासना करता ते कृपा करून माझे ऐका. इस्रायलाच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली. ते ज्या काळात इजिप्त मध्ये परकी म्हणून राहत होते त्या काळात देवाने त्यांना यशस्वी होण्यास मदत केली. मोठ्या सामर्थ्याने देवाने त्यांना त्या देशातून बाहेर आणले आणि देवाने अरण्यातील 40 वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली. देवाने कनानच्या प्रदेशातील 7 राष्ट्रांना नाश केला. देवाने त्यांच्या जमिनी त्यांच्या लोकांना दिल्या. हे सर्व साधारणपणे 450 वर्षात घडले. त्यानंतर देवाने आपल्या लोकांना शास्ते नेते दिले, ते शमुएल संदेष्ट्याच्या काळापर्यंत. मग लोकांनी राजाची मागणी केली. देवाने त्यांना किश्याचा पुत्र शौल याला दिले. शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता. तो 40 वर्षेपर्यंत राजा होता. नंतर देवाने शौलाला काढून टाकले. देवाने दाविदाला त्यांचा राजा केले. दाविदाविषयी देव असे बोलला, दाविद इशायाचा पुत्र हा मला आवडला. मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्व तो करील. याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्रायल लोकांचा तारणारा आणला. तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. येशू येण्यापूर्वी सर्व यहुदी लोकांना योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंतकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांना सांगितले की त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. जेव्हा योहान आपले काम संपवत होता तेव्हा तो म्हणाला, मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? मी ख्रिस्त नाही. तो नंतर येत आहे. त्याच्या वाहनांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही. माझ्या बंधूंनो, अब्राहमाच्या कुटुंबातील पुत्रांनो आणि तुम्ही यहुदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका. या तारणाची बातमी आम्हाला सांगितली गेली. जे येरुशलेम मध्ये राहतात ते यहुदी व यहुदी पुढारी यांना जाणीव झाली नाही की येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द भविष्यवाद्याने लिहिले ते यहुदी लोकांसाठी प्रत्येक शब्दाच्या वारी वाचले गेले, परंतु त्यांना ते समजले नाही. यहुदी लोकांनी येशूचा धिक्कार केला. जेव्हा त्यांनी असे केले तेव्हा त्यांनी भविष्यवाद्यांचे म्हणणे खरे ठरविले. येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत, पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्याला जीवे मारावे. शास्त्रामध्ये येशूच्या बद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की जे वाईट ते त्याच्या बाबतीत घडणारे होते ते सर्व या यहुदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरून खाली घेतले व त्याला कबरेत ठेवले, पण देवाने त्याला मरणातून उठविले. यानंतर पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते त्यांना गालिलापासून येरुशलेमपर्यंत येशूने दर्शन दिले. ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत. आम्ही तुम्हाला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना पूर्वजांना दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो. आम्ही त्यांची लेकरे वंशज आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्ये सुद्धा वाचतो, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुझा पिता झालो आहे. देवाने येशूला मरणातून उठविले. येशू पुन्हा कबरेत जाऊन माती बनणार नाही, म्हणून देव म्हणाला, दाविदाला देण्यात आलेली पवित्र व सत्य विवचने मी तुला देईन. पण दुसऱ्या ठिकाणी देव म्हणतो, तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव घडू देणार नाहीस. ज्या काळात दाविद राहत होता तेव्हा त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे केले. मग तो मेला, आपल्या वाडवडिलांशेजारी त्याला पुरले आणि कबरेत त्याचे शरीर कुजले. पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठविले त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. बंधूंनो, आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळू शकते. मोशेचे नियमशास्त्र तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते ती त्याच्याद्वारे त्या सर्वाविषयी न्याय ठरविली जाते. संदेश त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा, या गोष्टी तुमच्या बाबत होऊ नयेत म्हणून जपा, भविष्यवादी म्हणाला. ऐका, जे तुम्ही संशय धरता, तुम्ही चकित होता, पण मग दूर जाता व मरता, कारण तुमच्या काळामध्ये मी देव काहीतरी करीन ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.
जेव्हा पौल व बर्नबा सभास्थानातून जाऊ लागले तेव्हा लोक म्हणाले की पुढील शब्बाताच्या दिवशी परत या आणि आम्हाला याविषयी अधिक सांगा. सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहुदी लोक आणि यहुदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्नबा यांच्या मागे गेले. पौल व बर्नबा यांनी त्या लोकांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली. पुढील शब्बातवारी शहरातील जवळजवळ सर्व लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी एकत्र आले. यहुदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहुदी लोकांना मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला. पण पौल व बर्नबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले,
देवाचा संदेश तुम्हा यहुद्यांना प्रथम आम्हाला सांगितलाच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंत काळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात. म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशातील यहुदी तर लोकांकडे जाऊ. प्रभूने आम्हाला हे करण्यास सांगितले आहे. प्रभू म्हणाला, दुसऱ्या देशांसाठी मी तुम्हाला प्रकाश असे केले यासाठी की तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवू शकाल.
जेव्हा यहुदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले. देवाच्या संदेशाचा त्यांनी बहुमान केला आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी संदेशावर विश्वास ठेवला, कारण ते आनंद काळच्या जीवनासाठी निवडले गेले होते. आणि म्हणून देवाचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला. तेव्हा यहुदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्नबा यांच्या विरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले. मग पौल व बर्नबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले. पण अंतुखियातील येशूचे अनुयायी आनंदाने व पवित्र आत्म्याने भरून गेले होते. प्रेषितांची कृत्ये अध्याय 14. पौल व बर्नबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहुदी सभास्थानात गेले. प्रत्येक शहरात गेल्यावर ते असेच करीत तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्नबा इतके चांगले बोलले की पुष्कळ यहुदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला. परंतु काही यहुदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी यहुदीतर लोकांची मने भडकावली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली. म्हणून पौल व बर्नबाने त्या ठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला आणि धैर्याने येशूविषयी सांगत राहिले. पौल व बर्नबाने देवाच्या कृपेविषयी संदेश दिला. देवाने त्यांना पौल व बर्नबाला चमत्कार व अद्भुत कृत्य करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरविले. परंतु शहरातील काही लोकांना यहुदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांना पौल व बर्नबाचे म्हणणे पटले. त्यांनी विश्वास ठेवला, त्यामुळे शहरात दोन गट पडले. काही यहुदी तर लोक, काही यहुदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्नबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्नबा यांना दगडमार करून मारावयाचे होते. जेव्हा पौल व बर्नबा यांना त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्त्र व दर्बे या लुकवनियेच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सुवार्ता सांगितली. लुस्त्र येथे एक मनुष्य होता, त्याचे पाय आदू होते. तो जन्मताच पांगळा जन्मला होता व कधी चालला नव्हता. पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे पाहिले. पौलाने पाहिले की देव त्याला बरे करील असा त्या मनुष्याचा विश्वास झाला आहे. तेव्हा पौल मोठ्याने म्हणाला,
तुझ्या पायावर उभा राहा.
तेव्हा त्या मनुष्याने उंच उडी मारली आणि चालू लागला. पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले तेव्हा ते आपल्या लुकवनीय भाषेत ओरडले. ते म्हणाले,
देव माणसासारखे झाले आहेत, ते आमच्याकडे खाली आले आहेत.
लोकांनी बर्नबाला ज्युपिटर म्हटले व पोलाला मर्क्युरी म्हटले, कारण पोल मुख्य बोलणारा होता. ज्युपिटरचे मंदिर जवळ होते. या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला. पुजारी व लोकांना पोल व बर्नबा यांची उपासना करण्यासाठी त्यांच्या पुढे बळी द्यावयाचा होता. परंतु ते काय करीत आहेत हे जेव्हा पोल व बर्नबा यांना समजले, तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले,
लोकांनो, ह्या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही. तुम्हाला जशा भावना आहेत तशाच आम्हालाही आहेत. आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले. भूतकाळात देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले. परंतु देवाने अशा गोष्टी केल्या की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो. तो तुम्हाला आकाशातून पाऊस देतो. योग्य वेळी तो तुम्हाला चांगले पीक देतो. तो तुम्हाला भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतकरणे आनंदाने भरतो.
पौल व बर्नबाने ह्या गोष्टी लोकांना सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्यांना परावृत्त केले. नंतर आंतुखिया व इकुन्या येथील काही यहुदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले. येशूचे शिष्य पौलाभोवती जमा झाले. मग पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी ते दोघे दर्बेला गेले आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांना शिष्य केले. त्यानंतर ते लुस्त्र, इकुन्या आणि अंतुखिया नगरांना परत आले आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासात आढळावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले,
अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.
पौल व बर्नबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनाची नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या. प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजण होते. म्हणून पौलाने व बर्नबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपविले. पौल आणि बर्नबा पिसिदिया प्रदेशातून गेले. नंतर ते पंफुलिया येथे आले. त्यांनी पिरगा शहरात देवाचा संदेश दिला. नंतर ते अत्तालिया शहरात गेले. नंतर तेथून पुढे पौल व बर्नबा सिरिया येथील अंतुखियात समुद्रामार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी अंतुखियापासूनच केली होती. जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि देवाने त्यांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या. तसेच दुसऱ्या देशातील यहुदीतर लोकांमध्ये देवाने कसे दार उघडले ते सांगितले. नंतर ते शिष्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले. प्रेषितांचे कृत्य अध्याय 15. मग काही माणसे यहुदिया प्रांतातून अंतुखियास आली. ती बंधुजनांना यहुदीतर शिक्षण देऊ लागली, तुमची सुनता झालेली नसेल तर तुमचे तारण होणार नाही. मोशेने आम्हाला हे करायला शिकविले. पौल व बर्नबा या शिक्षणाविरुद्ध होते. या विषयावर त्या लोकांशी पौलाने व बर्नबाने वाद घातला. म्हणून लोकांनी असे ठरवले की पौल, बर्नबा व इतर काही जणांना यरुशलेमला पाठवायचे. हे लोक त्या ठिकाणी प्रेषित व वडीलजनांशी या विषयावर अधिक बोलण्यासाठी गेले. मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली. हे लोक फेनिके व शोमरोन प्रांतातून जात असता यहुदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले याविषयी सविस्तर हकीकत त्यांनी तेथील बंधू वर्गाला सांगितली. त्यामुळे ते फार आनंदित झाले. ते जेव्हा येरुशलेमला पोहोचले तेव्हा तेथील ख्रिस्ती मंडळी, प्रेषित आणि वडीलजन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पौल व बर्नबा यांनी आपल्या हातून देवाने जे काम करून घेतले त्याविषयी सविस्तर सांगितले. परुषी गटातील काही विश्वासणारे उभे राहिले आणि म्हणाले,
यहुदी तर विश्वासणाऱ्यांची सुनता झालीच पाहिजे. तसेच आपण त्यांना मोशेचे नियम पाळण्याविषयी शिकविले पाहिजे.
मग प्रेषित आणि वडीलजन या समस्येचा अभ्यास करण्यासाठी एकत्र जमले. त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. मग पेत्र उभा राहिला आणि त्यांना म्हणाला,
माझ्या बंधूंनो, मला माहीत आहे सुरुवातीला जे काही घडले ते तुमच्या आठवणीत आहे. जे यहुदी नाहीत त्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तुमच्यामधून देवाने माझी निवड केली, यासाठी की त्यांनीही विश्वास धरावा. देव सर्वांचे विचार जाणतो आणि त्याने या यहुदी तर लोकांचा स्वीकार केला आहे. देवाने जसा आम्हाला पवित्र आत्मा दिला तसा त्यांनाही देऊन त्याने हे आम्हास दाखवून दिले. देवाच्या दृष्टीने ते लोक आपल्यापेक्षा वेगळे नाहीत. जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला तेव्हा त्याने त्यांची हृदय शुद्ध केली. मग आता यहुदी तर लोकांच्या मानेवर जड जू तुम्ही का ठेवित आहात? तुम्ही देवाला राग आणत आहात काय? आपण व आपले वाडवडील पूर्वज हे ओझे वाहण्या इतके सशक्त नव्हतो. आम्ही असा विश्वास धरतो की आम्ही आणि हे लोक प्रभू येशूच्या कृपेमुळे तारले जाणार आहोत.
मग सगळे लोक शांत झाले. ते पौल व बर्नबाचे बोलणे ऐकू लागले. पौलाने व बर्नबाने लोकांना सांगितले की देवाने त्यांच्याद्वारे यहुदीतर लोकांमध्ये चमत्कार व अद्भुत कृत्य केली. पौलाने व बर्नबाने आपले बोलणे संपविले. मग याकोब बोलला, तो म्हणाला,
माझ्या बंधूंनो, माझे ऐका. शिमोन पेत्र याने यहुदीतर लोकांना देवाने आपले प्रेम कसे दाखविले ते सांगितले. पहिल्यांदाच देवाने यहुदीतर लोकांना स्वीकारले आणि त्यांना आपले लोक बनविले. संदेष्ट्यांच्या शब्दांनी सुद्धा याला सहमती दर्शविली. मी देव यानंतर परत येईन. मी दाविदाचे घर पुन्हा बांधीन. ते पडलेले आहे, त्याच्या घराचे पडलेले भाग मी पुन्हा बांधीन. मी त्याचे घर नवे करीन. मग इतर सर्व लोक देवाचा शोध करतील. सर्व यहुदी तर लोक सुद्धा माझे लोक आहेत असे मी मानतो. प्रभू देव असे म्हणाला व हे करणारा तोच आहे. या सर्व गोष्टी सुरुवातीपासूनच माहीत आहेत. म्हणून मला वाटते जे यहुदी तर बंधू देवाकडे वळले आहेत त्यांना आपण तसदी देऊ नये. त्याऐवजी आपण त्यांना एक पत्र लिहूया. आपण त्यांना या गोष्टी सांगू, मूर्तीपुढे ठेवलेले अन्न खाऊ नका, त्यामुळे अन्न अशुद्ध होते. कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करू नका, रक्त चाखू नका, गुदमरून मारलेले प्राणी खाऊ नका. त्यांनी या गोष्टी करू नयेत, कारण अजून सुद्धा प्रत्येक शहरात यहुदी लोक आहेत जे मोशेचे नियम शिकवितात. बऱ्याच वर्षापासून दर शाबात दिवशी सभास्थानातून मोशेचे नियम वाचण्यात येतात.
प्रेषितांना, वडीलजनांना व सगळ्या मंडळीला वाटत होते की पौल व बर्नबा यांच्याबरोबर आणखी काही माणसे अंतुखियाला पाठवावीत. मंडळीने त्यांचे स्वतःचे काही लोक निवडले. त्यांनी यहुदा, बरसबा आणि सिला यांना निवडले.
येरुसलेम मधील बंधुवर्गामध्ये या माणसांचा आदर केला जात असे. मंडळीने या लोकांबरोबर हे पत्र पाठविले. पत्रात असे लिहिले होते की प्रेषित, वडीलजन आणि तुमचे बंधुजन याचकडून अंतुखिया शहरातील तसेच सिरिया व किलकिया देशातील सर्व यहुदी नसलेल्या बांधवास, प्रिय बंधूंनो, आम्ही असे ऐकले की आमच्यातील काही लोक तुमच्याकडे आले. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळे तुम्हाला त्रास झाला व तुम्ही हताश झालात, परंतु आम्ही त्यांना हे करण्यास सांगितले नाही. आम्ही सर्वांनी या गोष्टीला सहमती दर्शविली की काही लोकांची निवड करून त्यांना तुमच्याकडे पाठवावे. आमचे प्रिय मित्र पाऊल व बर्नबा यांचे असो ते असतील. बर्नबा व पाऊल यांनी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी आपले जीवन दिले आहे. म्हणून आम्ही यहुदा व सिला यांना त्यांच्याबरोबर पाठवत आहोत. ते सुद्धा तुम्हाला त्याच गोष्टी सांगतील. पवित्र आत्म्याला असे वाटते की तुमच्यावर आता अधिक ओझे असू नये आणि आम्हाला ते मान्य आहे. तुम्ही फक्त पुढील गोष्टी कराव्यात. कोणतेही अन्न जे मूर्तीला वाहिले आहे ते खाऊ नका, रक्त चाखू नका, गुदमरून मारलेले प्राणी खाऊ नका, कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करू नका. जर तुम्ही या गोष्टीपासून दूर राहाल तर तुम्ही चांगले कराल. आता आम्ही तुमचा निरोप घेतो, कळावे.
मग पौल, बर्नबा, यहुदा व सिला यांनी यरुशलेम सोडले. ते अंतुखियास गेले. अंतुखियात त्यांनी विश्वासणाऱ्यांना एकत्र केले आणि त्यांना ते पत्र दिले. जेव्हा त्यांनी ते पत्र वाचले ते आनंदित झाले. पत्राने त्यांचे समाधान झाले. यहुदा व सिला हे सुद्धा संदेष्टे होते. त्यांनी विश्वासणाऱ्या बंधूंना विश्वासात भक्कम करण्यासाठी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. यहुदा व सिला काही काळ तेथे राहिल्यानंतर ते निघून गेले. बंधूकडून त्यांना शांतीचा आशीर्वाद मिळाला. ज्या यरुशलेम मधील बंधूंनी यहुदा व सीला यांना पाठवले होते त्यांच्याकडे ते परत गेले. पण पौल व बर्नबा अंतुखियातच राहिले. त्यांनी व इतर पुष्कळ लोकांनी सुवार्ता सांगितली आणि प्रभूचा संदेश लोकांना शिकविला. काही दिवसांनंतर पौलाने बर्नबाला सांगितले,
आपण पुष्कळ गावात प्रभूचा संदेश दिला, आपण पुन्हा या गावामध्ये तेथील बंधू भगिनींना भेट देण्यासाठी आणि त्यांचे कसे काय चालले आहे हे पाहण्यासाठी जायला हवे.
बर्नबाला त्यांच्या सोबत योहान मार्क यालाही घ्यायचे होते, पण ज्याने पंफुलिया येथे त्यांची साथ सोडली व आपले काम पूर्ण केले नाही त्याला आपल्यासोबत घेऊ नये असे पौलाचे म्हणणे होते. पौल आणि बर्नबा यांच्यात यावरून मोठा वाद झाला. ते विभक्त झाले व वेगळ्या मार्गाने गेले. बर्नबा यवनासह कुप्र येथे समुद्रामार्गे गेला. पौलाने सीलाला आपल्यासोबत नेण्यासाठी निवडले. अंतुखियातील बांधवांनी पौलाला देवाच्या कृपेवर सोपवले आणि मग त्यांना रवाना केले. पौल सिरिया व किलिकिया भागातील मंडळ्यांना स्थैर्य देत गेला. प्रेषितांची कृत्ये अध्याय 16. पौल दर्बे व लुस्त्र या शहरांमध्ये गेला. तेथे ख्रिस्ताचा एक शिष्य ज्याचे नाव तिमथ्य तो होता. तिमथ्याची आई एक यहुदी विश्वासणारी स्त्री होती. त्याचा पिता एक ग्रीक मनुष्य होता. तिमथ्याविषयी लुस्त्र व इकुन्या येथील बंधुजनाचे फार चांगले मत होते. तिमथ्याला आपल्याबरोबर प्रवासाला घेऊन जावे अशी पौलाची इच्छा होती. पण त्या भागात राहणाऱ्या यहुदी लोकांना माहीत होते की तिमथ्याचे वडील ग्रीक यहुदी तर आहेत. म्हणून पौलाने यहुदी लोकांचे समाधान होण्यासाठी तिमथ्याची सुनता केली. मग पौल व त्याच्याबरोबर असलेले लोक इतर शहरांमधून प्रवास करीत निघाले. यरुशलेममधील प्रेषितांनी व वडीलजनांनी दिलेले नियम व त्यावरचे निर्णय ते विश्वासणाऱ्यांना देत गेले. त्यांनी विश्वासणाऱ्यांना त्या नियमाचे पालन करण्यास सांगितले. मग मंडळ्या विश्वासात भक्कम होत गेल्या व संकेत देखील त्या वाढत गेल्या. पौल व त्याच्याबरोबर असलेले बंधू फ्रुगिया व गलतिया या प्रदेशातून गेले. आशिया देशात पवित्र आत्म्याने त्यांना सुवार्ता सांगण्यास मना केले. पौल व तिमथे मिसिया देशाच्या जवळ गेले. त्यांना बिथनिया प्रांतात जायचे होते, पण येशूच्या आत्म्याने त्यांना आत जाऊ दिले नाही. म्हणून ते मिसिया जवळून जाऊन त्रोवस येथे गेले. त्या रात्री पौलाने एक दृष्टांत पाहिला. या दृष्टांतामध्ये
मासेदोनियाला या आणि आम्हाला मदत करा
अशी विनंती मासेदोनियातील कोणीतरी मनुष्य उभा राहून पौलाला करीत होता. पौलाला हा दृष्टांत झाल्यावर आम्ही तेथे जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी यासाठी देवाने आम्हाला बोलावले हे आम्ही समजलो आणि लगेच मासेदोनियाला जाण्याच्या तयारीला लागलो. नंतर आम्ही जहाजाने त्रोवस सोडले आणि आम्ही समुथ्राकेस येथे समुद्रमार्गे आलो. दुसऱ्या दिवशी नियापोलीस येथे गेलो. नंतर आम्ही फिलिपेला गेलो. ते त्या भागातील मासेदोनियातील पहिले नगर आहे. ते रोमी लोकांचे नगर आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. शब्बातवारी आम्ही त्या नगराच्या वेशीच्या बाहेर प्रार्थना करण्यासाठी नदीकाठी सुरक्षित जागा आढळेल असे वाटल्यावरून तेथे जाऊन बसलो आणि तेथे जमा झालेल्या स्त्रियांशी बोलू लागलो. त्यांच्यामध्ये लुदिया नावाची स्त्री होती. ती थुतिरा नगरची होती. ती किरमिजी रंगाच्या कापडाचा व्यापार करीत असे. ती चांगली देवभक्त होती. लिदियाने पौलाचे बोलणे ऐकले. देवाने तिचे अंतकरण उघडले. पौलाने जे सांगितले त्यावर तिने विश्वास ठेवला. तिचा व तिच्या घरामध्ये राहणाऱ्या सर्वांचा बाप्तिस्मा करण्यात आला. मग लुदियाच्या आम्हाला तिच्या घरी बोलावले. ती म्हणाली, तुम्हाला जर खरोखरच वाटत असेल की मी प्रभू येशूमध्ये विश्वासणारी आहे तर माझ्या घरी येऊन राहा. तिने आम्हाला तिच्या घरी राहावे म्हणून गळ घातली. एकदा आम्ही प्रार्थनेला जात असताना एक दासीकाम करणारी मुलगी आम्हाला भेटली. तिच्या अंगात येत असे ती दैव प्रश्न सांगून आपल्या घरधन्यास पुष्कळ मिळकत करून देत असे. ती मुलगी पौलाच्या व आमच्या मागे आली. ती मोठ्याने म्हणाली,
हे लोक सर्वोच्च देवाचे सेवक आहेत, ते तुम्हाला सांगत आहेत की तुमचे तारण कसे होईल।
तिने हे असे बरेच दिवस केले, त्यामुळे पौल विचलित झाला। मग तो वळला व त्या आत्म्याला म्हणाला,
येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने मी तुला आज्ञा देतो, तिच्यातून बाहेर निघ।
ताबडतोब तो आत्मा बाहेर आला। ज्या लोकांची ही मुलगी नोकरी करीत असे, त्यांनी हे पाहिले, त्यांनी हे ओळखले की आता ते त्या मुलीचा वापर पैसे कमवण्यासाठी करू शकणार नाहीत। म्हणून त्यांनी पौल व सिला यांना धरून शहरातील सभेच्या ठिकाणी ओढून नेले। शहराचे अधिकारी तेथे होते। त्या लोकांनी पौल व सिला यांना पुढाऱ्यांपुढे आणले व ते म्हणाले,
हे लोक यहुदी आहेत, आपल्या शहरात ते त्रास देत आहेत। आमच्यासाठी ज्या गोष्टी योग्य नाहीत त्या करण्यासाठी ते लोकांना सांगत आहेत। आम्ही रोमी नागरिक आहोत व या गोष्टी आम्ही करणार नाही।
लोक पौल व सिला यांच्या विरुद्ध होते। मग पुढाऱ्यांनी पौलाचे व सिलाचे कपडे फाडले व लोकांना सांगितले की त्यांना काठीने मारा। लोकांनी पौलाला व सिला यांना पुष्कळ मारले। मग पुढाऱ्यांनी त्या दोघांना तुरुंगात टाकले। पुढाऱ्यांनी तुरुंगाधिकाऱ्याला सांगितले,
फार काळजीपूर्वक यांच्यावर पहारा ठेवा।
अधिकाऱ्याने तो खास आदेश मिळाल्यावर पौल व सिला यांना तुरुंगात आत दूरवर ठेवले। त्यांनी त्यांचे पाय लाकडाच्या ओडक्यांमध्ये बांधले। मध्यरात्रीच्या वेळी पौल व सिला देवाची गीते गात होते व प्रार्थना करीत होते व इतर कैदी ऐकत होते। अचानक मोठा धरणीकंप झाला। तो इतका जबरदस्त होता की त्यामुळे तुरुंगाचे पाय डळमळले। मग तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले। सर्व कैद्यांची त्यांच्या साकळदंडातून सुटका झाली। तुरुंगाधिकारी जागा झाला। त्याने पाहिले की तुरुंगाचे दरवाजे उघडले आहेत। त्याला वाटले कैदी अगोदरच पळाले असतील। म्हणून त्याने अधिकाऱ्याने आपली तलवार काढली। तो स्वतःला मारणार होता। इतक्यात पोल ओरडला,
स्वतःला इजा करून घेऊ नकोस, आम्ही सर्व येथेच आहोत।
अधिकाऱ्याने कोणाला तरी दिवा आणायला सांगितले। मग तो आतमध्ये पळाला। तो थरथर कापत होता। तो पौल व सिला यांच्या पुढे पडला। मग त्याने त्यांना बाहेर आणले आणि म्हणाला,
पुरुषांनो, माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे।
ते त्याला म्हणाले,
प्रभू येशूवर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल, तुझे व तुझ्या घरात राहणाऱ्या सर्वांचे तारण होईल।
पौलाने व सिलाने तुरुंग अधिकाऱ्याच्या घरातील सर्वांना व त्याला सुद्धा प्रभूचा संदेश सांगितला। त्यावेळी बरीच रात्र झाली होती, पण तुरुंगाधिकाऱ्याने पौल व सिला यांच्या जखमा धुतल्या। मग अधिकारी व त्यांच्या घरातील सर्वांचा बाप्तिस्मा झाला। नंतर त्याने पौल व सिला यांना घरी नेले व अन्न खावायास दिले। सर्व लोक अतिशय आनंदित झाले होते, कारण ते आता देवावर विश्वास ठेवित होते। दुसऱ्या दिवशी सकाळी पुढाऱ्यांनी काही शिपायांना पाठविले व तुरुंगाधिकाऱ्याला निरोप दिला की
त्या लोकांना पौल व सिला यांना मोकळे सोडा।
तुरुंग अधिकारी पौलाला म्हणाला,
पुढाऱ्यांनी या शिपायांना तुम्हाला सोडण्याविषयी सांगितले आहे, तुम्ही आता जाऊ शकता, शांतीने जा।
परंतु पौल त्या शिपायांना म्हणाला,
तुमच्या पुढाऱ्यांनी आम्ही चूक केली आहे हे सिद्ध केले नाही, परंतु त्यांनी आम्हाला लोकांसमोर मारले व तुरुंगात टाकले। आम्ही रोमी नागरिक आहोत म्हणून आम्हाला अधिकार आहेत। आता पुढाऱ्यांना वाटते की आम्ही गुप्तपणे निघून जावे, नाही पुढाऱ्यांनी येऊन आम्हाला बाहेर काढले पाहिजे।
शिपायांनी पुढाऱ्यांना पौल जे म्हणाला ते सांगितले। जेव्हा पुढाऱ्यांनी ऐकले की पौल व सिला रोमी नागरिक आहेत, तेव्हा ते घाबरले। मग पुढाऱ्यांनी येऊन त्यांची क्षमा मागितली। पुढाऱ्यांनी येऊन त्यांना सोडविले व शहर सोडण्याविषयी सांगितले। पण जेव्हा पौल व सिला तुरुंगाबाहेर आले, तेव्हा ते लिदियाच्या घरी गेले। त्यांनी तेथे काही विश्वासणाऱ्यांना पाहिले व त्यांना धीर दिला। मग पौल व सिला गेले। प्रेषितांची कृत्ये अध्याय 17। पौल व सिला अम्फिपुली व अपोलोनिया या प्रदेशातून प्रवास करीत गेले। ते थेसलनिका शहरात आले। त्या शहरात यहुदी लोकांचे सभास्थान होते। यहुदी लोकांना भेटण्यासाठी पौल सभास्थानात गेला। तो असे नेहमीच करीत असे। 3 आठवडे प्रत्येक शब्दातवारी पवित्र शास्त्राविषयी पौलाने यहुदी लोकांशी चर्चा केली। पौलाने पवित्र शास्त्रातील वचने यहुदी लोकांना स्पष्ट करून सांगितली। त्याने दाखवून दिले की ख्रिस्ताने मरणे अगत्याचे होते तसेच त्याच्या मरणातून उठवणे अगत्याचे होते. पौल म्हणाला,
हा मनुष्य येशू ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे तो ख्रिस्त आहे.
सभास्थानामध्ये काही ग्रीक लोक होते जे खऱ्या देवाची उपासना करीत. तेथे काही महत्वाच्या स्त्रियाही होत्या. यातील पुष्कळ लोक पौल व सिला यांना जाऊन मिळाले. पण ज्या यहुदी लोकांनी विश्वास ठेवला नव्हता ते जळफळू लागले. शहरातून काही दुष्ट माणसांना त्यांनी भाड्याने आणले. त्या दुष्ट माणसांनी आणखी लोकांना जमा केले व शहरात अशांतता निर्माण केली. लोक यासोनाच्या घरी गेले. पौल व सिला यांचा शोध घेत ते गेले. त्या लोकांची अशी इच्छा होती की पौल व सिला यांना लोकांसमोर आणायचे. पण त्यांना पौल व सिला सापडले नाहीत म्हणून लोकांनी यासोनाला व आणखी काही दुसऱ्या विश्वासणाऱ्यांना नगराच्या अधिकाऱ्यापुढे ओढीत नेले. ते मोठ्याने ओरडून म्हणाले,
या लोकांनी जगात सगळीकडे उलथापालथ केली आणि आता ते येथे सुद्धा आले आहेत. यासोनाने त्यांना आपल्या घरी ठेवले. कैसराच्या नियमाविरुद्ध हे लोक करतात. ते म्हणत की आणखीन एक राजा आहे, त्याचे नाव येशू आहे.
शहराच्या अधिकाऱ्यांनी व इतर लोकांनी हे ऐकले ते खूपच अस्वस्थ झाले. त्यांनी यासोनला व इतर विश्वासणाऱ्यांना दंड भरण्यास सांगितले. मग त्यांनी विश्वासणाऱ्यांना जाऊ दिले. त्याच रात्री विश्वासणाऱ्यांनी पौल व सिला यांना बिरुया नावाच्या दुसऱ्या शहरी पाठविले. बिरुयामध्ये पौल व सिला यहुदी सभास्थानामध्ये गेले. हे यहुदी लोक थेसलनिका येथील यहुदी लोकांपेक्षा बरे होते. पौल व सिला यांनी गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी त्यांनी आनंदाने ऐकल्या. बिरुया येथील हे यहुदी लोक पवित्र शास्त्राचा दररोज अभ्यास करीत. या गोष्टी खऱ्याच घडल्या आहेत की काय याविषयी जाणून घेण्यास ते उत्सुक होते. यातील पुष्कळ यहुदी लोकांनी विश्वास ठेवला. पुष्कळशा ग्रीक पुरुषांनी व स्त्रियांनी ज्यांना समाजात महत्त्व होते त्यांनी सुद्धा विश्वास ठेवला. परंतु जेव्हा थेसलनिका येथील यहुदी लोकांना समजले की पौल बिरुया येथेही देवाचे वचन सांगत आहे, ते बिरुया येथे सुद्धा आले. थेसलनिका येथील यहुदी लोकांनी बिरुया येथील लोकांना हैरान केले व त्रास दिला. म्हणून विश्वासणाऱ्याने पौलाला ताबडतोब समुद्राकडे नेले. पण सिला व तिमथ्य तेथेच राहिले. विश्वासणारे जे पौलाबरोबर गेले होते त्यांनी त्याला अथेने शहरात आणले. या बांधवांनी पौलाचा संदेश जो सिला व तिमथ्यासाठी होता तो घेऊन ते परत आले. संदेशात असे म्हटले होते, तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर माझ्याकडे या. पौल अथेने येथे सिला व तिमथ्य यांची वाट पाहत होता. पौलाचे मन अस्वस्थ झाले कारण त्याने पाहिले की ते शहर मूर्तीने भरलेले आहे. सभास्थानामध्ये पौल जे खऱ्या देवाची उपासना करीत अशा यहुदी व ग्रीक लोकांशी बोलला. शहराच्या व्यापार क्षेत्रातील काही लोकांशीही पौल बोलला. पौल दररोज लोकांशी बोलत असे. काही एपिकूरपंथी व स्तोईकपंथीय तत्वज्ञानी मंडळीने त्यांच्याशी वाद घातला. त्यांच्यातील काही म्हणाले,
या माणसाला तो काय बोलत आहे ते त्याचे त्यालाच कळत नाही. तो काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
पौल त्यांना येशूच्या मरणातून पुन्हा उठण्याची सुवार्ता सांगत होता. ते म्हणाले,
असे वाटते की तो आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी देवाबद्दल सांगत आहे.
त्यांनी पौलाला धरले व अरिय पगाच्या सभेपुढे नेले. ते म्हणाले,
तुम्ही आम्हाला जी नवी कल्पना शिकवित आहात ती कृपा करून स्पष्ट करून सांगा. तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या आमच्यासाठी नवीन आहेत. यापूर्वी आम्ही हे कधीही ऐकले नाही. या शिकवणीचा अर्थ काय हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.
अथेने येथे राहणारे तसेच त्यांच्यात राहणारे विदेशी लोक नेहमी नव्या कल्पनांविषयी बोलण्यात वेळ घालवित असत. मग पौल अरिय पगाच्या सभेपुढे उभा राहिला. पौल म्हणाला,
अथेनेच्या लोकांनो, मी पाहत आहे की सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धार्मिक आहात. मी तुमच्या शहरातून जात होतो आणि ज्यांची तुम्ही उपासना करता ते मी पाहिले. मी एक वेदी पाहिली, त्यावर असे लिहिले होते, अज्ञात देवाला तुम्ही अशा देवाची उपासना करता जो तुम्हाला माहीत नाही. याच देवाविषयी मी तुम्हाला सांगत आहे, ज्याने हे सर्व जग व त्यातील सर्व काही निर्माण केले तोच हा देव आहे. तो जमीन व आकाश यांचा प्रभू आहे. मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही. हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो। त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे। देवाने एका माणसाला आदाम निर्माण करून सुरुवात केली। त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले। देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली। देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या। त्यांनी देवाचा शोध करावा अशी त्यांची इच्छा होती। कदाचित तो त्यांचा शोध करील व त्यांना तो सापडेल, पण तो आमच्या कोणापासूनही दूर नाही। आम्ही त्याच्यासह राहतो, आम्ही त्याच्यासह चालतो, आम्ही त्याच्यासह आहोत। तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे, आम्ही त्याची मुले आहोत। आपण देवाची मुले आहोत म्हणून इतर लोक ज्या प्रकारे समजतात त्या प्रकारचा देव आहे असे आपण मुळीच समजू नये। तो सोने चांदी किंवा दगडासारखा नाही। भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत, पण देवाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले। पण आता जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की त्याने आपले हृदय व जीवन बदलावे। देवाने एक दिवस ठरविलेला आहे ज्या दिवशी तो जगातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय करील। तो निपक्षपाती असेल। हे करण्यासाठी तो एका माणसाचा येशूचा वापर करील। देवाने त्याला फार पूर्वीच निवडले आहे व प्रत्येक माणसाला देवाने हे दाखवून दिले आहे, त्या माणसाला मरणातून पुन्हा उठून दाखवून दिले आहे।
जेव्हा लोकांनी ऐकले की येशूला मरणातून पुन्हा उठविण्यात आले, तेव्हा त्यांच्यातील काही जण हसू लागले। लोक म्हणाले,
आम्ही याविषयी नंतर पुन्हा ऐकू।
पौल त्यांच्यापासून निघून गेला, पण काही लोकांनी पौलावर विश्वास ठेवला व ते त्याला जाऊन मिळाले। त्यांच्यापैकी एक दियोनुष्य होता, तो आर्य पगा सभेचा सभासद होता। दामारी नावाच्या स्त्रीनेही विश्वास ठेवला। आणखीही काही लोक होते ज्यांनी विश्वास ठेवला। प्रेषितांचे कृत्ये अध्याय 18। नंतर पौलाने अथेने शहर सोडले व करिंथ शहरास गेला। करिंथमध्ये पौल एका यहुदी मनुष्याला भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते। तो पंथ येथील रहिवासी होता। आपली पत्नी प्रिस्किला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहुदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लोदे याने काढला होता। पौल त्यांना अक्विला व प्रिस्किला भेटावयास गेला। पौलासारखे ते तंबू बनविणारे होते। तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला। प्रत्येक शब्दाद्वारी पौल सभास्थानात यहुदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, चर्चा करीत असे, आणि तो यहुदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे। जेव्हा शीला व तिमथ्य हे मासोदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला। येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष देऊ लागला। परंतु यहुदी लोकांनी पौलाला विरोध केला। त्याला ते यहुदी लोक वाईट रीतीने बोलले। तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले। तो यहुदी लोकांना म्हणाला,
जर तुमचे तारण झाले नाही तर तो तुमचा दोष असेल। तुमचे रक्त तुमच्याच माथी असो, मी जबाबदार नाही। येथून पुढे मी यहुदी तर लोकांकडेच जाईन।
पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाच्या देवाच्या भक्ताच्या घरी गेला। त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता। क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला। करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला, आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला। एके रात्री प्रभू स्वप्नामध्ये पौलाशी बोलला,
घाबरू नको, बोलत राहा, शांत राहू नको, मी तुझ्या बरोबर आहे। कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही, कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहे।
म्हणून पौल तेथे 1.5 वर्ष देवाचे वचन त्या लोकांना शिकवित राहिला। जेव्हा गलियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहुदी पौला विरुद्ध एकत्र आले आणि त्याला न्यायसभेपुढे उभे केले। यहुदी लोक म्हणाले,
हा मनुष्य अशा रीतीने लोकांना देवाची उपासना करायला शिकवित आहे की जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे।
पौल काही बोलणार इतक्यात गलियो यहुदी लोकांना म्हणाला,
एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते, परंतु ज्या अर्थी ही बाब शब्द नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे, त्या अर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा। अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो।
मग गलियोने त्यांना न्यायालयाबाहेर घालवून दिले। मग त्या सर्वांनी यहुदी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला मारहाण केली, पण गलियोने त्याकडे लक्ष दिले नाही। पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला, नंतर तो निघाला व सूर्या देशाला समुद्रामार्गे गेला, आणि त्याच्याबरोबर प्रिस्किला व अक्विला ही दोघे होती। पौलाने किनख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडन केले, कारण त्याने नवस केला होता। मग ते इफिस येथे आले। पौलाने प्रिस्किला व अक्विला यांना तेथे सोडले। तो सभास्थानात गेला आणि यहुदी लोकांबरोबर वादविवाद केला। जेव्हा त्यांनी त्याला तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही, परंतु जाता जाता तो म्हणाला,
देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन।
मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला। जेव्हा तो कैसरिया येथे आला, तेव्हा तो तेथून वर येरुशलेमला गेला आणि मंडळीला भेटला। मग तो खाली अंतुखियाला गेला। तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फुर्गिया या देशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला। त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले। अपुलो नावाचा एक यहुदी होता, तो अलेक्सांद्र येथे जन्मला होता। तो उच्च शिक्षित होता। तो इफिस येथे आला। त्याला पवित्र शास्त्राचे सखोल ज्ञान होते। देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते। तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवित असे व बोलत असे, तरी त्याला फक्त यहोवानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता। नंतर तो यहुदी लोकांच्या सभास्थानात धैर्याने बोलू लागला। जेव्हा प्रिस्किला व अक्विला यांनी त्याला बोलताना ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला एका बाजूला घेतले आणि देवाच्या मार्गाविषयी अधिक अचूक रीतीने त्याला स्पष्ट करून सांगितले। अपुलोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधूंनी त्याला उत्तेजन दिले आणि तेथील येशूच्या अनुयायांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले। जेव्हा तो पोहोचला, तेव्हा त्यांनी कृपेमुळे येशूवर विश्वास ठेवला होता। त्यांना त्याने खूप मदत केली। जाहीर वादविवादात त्याने यहुदी लोकांना फार जोरदारपणे पराभूत केले आणि पवित्र शास्त्राच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले। प्रेषितांचे कृत्य अध्याय 19। तेव्हा असे झाले की अपुलो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला। तेथे त्याला येशूचे काही अनुयायी आढळले। पौलाने त्यांना विचारले,
जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?
ते अनुयायी त्याला म्हणाले,
पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही।
तो म्हणाला,
मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?
ते म्हणाले,
योहानाचा बाप्तिस्मा।
पौल म्हणाला,
योहानाचा बाप्तिस्मा पश्चातापाचा होता। त्याने लोकांना सांगितले की त्याच्यानंतर जो येत आहे त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय।
जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले। या गटात सर्व मिळून 12 पुरुष होते। पौल यहुदी सभास्थानात जात असे व 3 महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहुदी लोकांचे मन वळवीत असे। परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले। मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरुंगाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली। हे असे 2 वर्षे चालले। याचा परिणाम असा झाला की आशियात राहत असलेल्या सर्व यहुदी व यहुदीतर लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले। देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले। पौलाने वापरलेले रुमाल आणि कपडेही काही लोक नेत असत। लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवित असत। जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात। काही यहुदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवित असत। ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तीमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवित असत। ते म्हणत,
पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो।
स्किवा नावाच्या यहुदी मुख्य याजकाचे 7 पुत्र असे करीत होते। परंतु एकदा एक अशुद्ध आत्मा त्यांना म्हणाला,
मी येशूला ओळखतो, पौल मला माहित आहे, पण तुम्ही कोण आहात?
मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली, त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले. तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले. इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहुदी व यहुदीतर लोकांना हे समजले. तेव्हा सर्वांना भीती वाटली आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले. पुष्कळसे विश्वासणारे पाप कबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या त्या सांगू लागले. काही विश्वासणाऱ्याने जादूची कामे केली होती. या विश्वासणाऱ्याने आपली जादूची पुस्तके सर्व लोकांसमोर आणली आणि जाळली. त्या पुस्तकांची किंमत 50,000 चांदीच्या नाण्या इतकी भरली. अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले. या गोष्टी घडल्यानंतर पौलाने मनात ठरविले की मासेदुनिया व अखया या प्रांतातून प्रवास करीत पुढे येरुशलेमला जायचे. तो म्हणाला,
मी तेथे गेल्यानंतर मला रोम देखील पाहिलेच पाहिजे.
म्हणून त्याचे दोन मदतनीस तिमथे व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला. या काळामध्ये त्या मार्गाविषयी ख्रिस्ती चळवळीविषयी मोठा गोंधळ उडाला. देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता. तो सोनार होता. तो आर्तमी देवीचे देव्हारे बनवित असे. जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत. त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला,
लोक हो, तुम्हाला माहीत आहे की या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो. पण पहा, तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे, तो काय म्हणत आहे ते ऐका. पौलाने पुष्कळ लोकांना प्रभावित केले आहे व बदलले आहे. त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे. तो म्हणतो, माणसांच्या हातून बनविलेले देव खरे देव नाहीत. यामुळे केवळ आपल्या धंद्याची बदनामी होण्याची भीती नसून आर्तमी या महान देवीच्या मंदिराचे महत्त्व नाहीसे होईल व तिचे मोठेपण नाहीसे होण्याची भीती आहे. ही अशी देवी आहे की जिची पूजा सर्व आशियात व जगात केली जाते.
जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले,
इफिसकरांची आर्तमी थोर आहे.
शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व अरिस्थार्क या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदुनियाच्या रहिवाशांना पकडून नाट्यगृहात नेले. पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छित होता, पण येशूच्या आणीयाई त्याला असे करू देईना. पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीची विनंती केली. एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की आपण या न्यायभवनात एकत्र का आलोत. यहुदी लोकांनी अलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्याला ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले. तो आपल्या हाताने खुनावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पण जेव्हा लोकांना समजले की तो एक यहुदी आहे तेव्हा जवळजवळ 2 तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले,
इफिसकरांची आर्तमी देवी थोर आहे.
शहराचा लेखनिक लोकांना शांत करीत म्हणाला,
इफिसच्या लोकांनो, थोर आर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षण करते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी माणूस जगात आहे काय? ज्या अर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्या अर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे. उतावळेपणा करू नये. तुम्ही या दोघांना गायस व अरिस्तार्क येथे घेऊन आलात. वस्तुतः त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही. जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी न्यायालय उघडे आहेत. तेथे ते एकमेकांवर आरोप करू शकतात. परंतु जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्या संबंधी विचार केला जाईल. आज येथे
जे काही घडलेले आहे त्याबद्दल योग्य ते कारण आपणास सांगता येणार नाही। त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे।
असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले। प्रेषितांचे कृत्य अध्याय 20। जेव्हा गोंधळ थांबला तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलाविले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला आणि तो मासेदोनियाला निघाला। मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला। मग पौल ग्रीसला आला। त्या ठिकाणी तो 3 महिने राहिला। पौल सूर्याला समुद्रामार्गे निघाला असता यहुदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला। हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरविले। त्याच्याबरोबर काही लोक होते, ते असे बिरिया शहराचा पुर्राचा मुलगा सोपत्र, थेसलिनिका येथील अरिस्थार्क व सकून, दर्बे येथील गयास आणि तिमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते। ही माणसे आमच्या पुढे गेली व त्रोवस येथे आमची वाट पाहू लागली। बेखमीर भाकरीच्या यहुदी सणानंतर आम्ही फिलिप्पी येथून समुद्र मार्गे निघालो आणि 5 दिवसांनी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे 7 दिवस राहिलो। मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना पौल त्यांच्या बरोबर बोलू लागला, कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता। तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहिला। वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते। युतुक नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता। पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अमल चढला की तो 3 मजल्यावरून खाली पडला। जेव्हा त्याला उचलले तेव्हा तो मेलेला आढळला। पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्याला आपल्या हाताने कवेत धरून म्हणाला,
चिंता करू नका, त्याच्यात अजून जीव आहे।
मग पौल वर गेला, त्याने भाकर मोडली व ती खाल्ली। पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला। त्या तरुणाला त्याने जिवंत असे घरी नेले। त्या सर्वांना फार समाधान झाले। तेथून आम्ही पुढे निघालो व आसाया नगरी समुद्रामार्गे निघालो। तेथे आम्ही पौलाला घेणार होतो। त्यानेच अशा प्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे। जेव्हा आम्हाला तो आसा येथे भेटला तेव्हा आम्ही त्याला जहाजात घेतले आणि आम्ही मितुलेनाला गेलो। दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियासमोर आलो। मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि 1 दिवसानंतर मिलेतला आलो, कारण पौलाने ठरले होते की इफिस येथे थांबायचे नाही। आशियात त्याला जास्त वेळ थांबायचे नव्हते। तो घाई करीत होता, कारण शक्य झाल्यास 50व्या दिवसाच्या सणासाठी त्याला येरुसलेम येथे राहावयास हवे होते। मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडील जणांना बोलावून घेतले। जेव्हा ते आले तेव्हा तो त्यांना म्हणाला,
आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हाला माहीत आहे। मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली। यहुदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली। जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हाला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही हे तुम्हाला माहीत आहे। आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधी मागे पुढे पाहिले नाही। पश्चाताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहुदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्षी दिली। आणि आता आत्म्याच्या आज्ञेने येरुशलेमला चाललो आहे आणि तेथे माझ्या बाबतीत काय घडेल हे माहीत नाही। मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो। तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो। मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे। प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे। ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल, दयाळूपणाबद्दलची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे। राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधी दिसणार नाही हे आता मला माहीत आहे। म्हणून मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रगट करण्यास मी कधीही मागे पुढे पाहिलेले नाही. तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्यांना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची, देवाच्या लोकांची काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. मला माहीत आहे की मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील. ते कळपाला सोडणार नाही. तुमच्या मधून सुद्धा लोक उठतील, चुकीचे असे तुम्हाला शिकून आपल्या मागे घेऊन जातील. यासाठी सावध रहा. तुम्हातील प्रत्येकाला गेले 3 वर्षे डोळ्यात आश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही, हे आठवा. आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यायला समर्थ आहे. मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या, हे तुम्हाला चांगले माहीत आहे. अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालून दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वतः म्हणाला, घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.
आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले. ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. ते पुन्हा त्याला कधी पाहू शकणार नाहीत या वाक्याने त्यांना फार दुःख झाले. मग ते त्याला जहाजापर्यंत निरोप देण्यास गेले. प्रेषितांचे कृत्य अध्याय 21. त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्र मार्गे निघालो आणि सरळ प्रवास करीत कोस येथे आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही रुदास गेलो. तेथून आम्ही पात्रा येथे गेलो. तेथे फेनिकेला जाणारे जहाज आम्हाला आढळले. तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो. तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले, परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही थेट सूर्या देशाला रवाना झालो व चोर येथे उतरलो, कारण तेथे जहाजातील माल उतरावयाचा होता. तेथे येशूचे काही शिष्य आम्हाला आढळले आणि आम्ही त्यांच्या बरोबर 7 दिवस राहिलो. पवित्र आत्म्याच्या सूचनेवरून त्यांनी पौलाला असे सांगितले की त्याने येरुश्लेमला जाऊ नये. आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरू केला. त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी मुलांच्या बरोबर आमच्या सह शहराबाहेर आले व तेथील समुद्र किनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली. मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले. सोरपासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला व पोलेमा येथे उतरलो आणि तेथील बंधुवर्गास भेटलो. त्यांच्या बरोबर 1 दिवस राहिलो आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरियास आलो व सुवार्तिक फिलिप याच्या घरी जाऊन राहिलो. तो निवडलेल्या 7 सेवकांपैकी एक होता. त्याला 4 मुली होत्या. त्यांची लग्न झालेली नव्हती. या मुलींना देवाच्या गोष्टी भविष्याविषयीचे सांगण्याचे दान होते. त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहुदियाहून तेथे आला. त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला. त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला,
पवित्र आत्मा असे म्हणतो, हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे त्याला येरुशलेमा येथील यहुदी लोक असेच बांधतील व यहुदी तरांच्या हाती देतील.
आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले. तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंती केली की त्याने येरुशलेमला जाऊ नये. पण पौल म्हणाला,
तुम्ही हे काय करीत आहात? असे रडून तुम्ही मला हळवे बनवित आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठीच नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी येरुशलेम मध्ये मरायला देखील तयार आहे.
येरुशलेमापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळू शकलो नाही, म्हणून आम्ही त्याला विनंती करायची सोडली आणि म्हटले,
प्रभूच्या इच्छेप्रमाणे हो.
त्यानंतर आम्ही तयार झालो आणि येरुशलेमला निघालो. कैसरिया येथील येशूचे काही शिष्य आमच्या बरोबर आले आणि आम्हाला म्लासोनकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो. तो म्लासोन कुप्रचा होता. तो तो सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यापैकी एक होता. आम्ही जेव्हा येरुसलेमला पोहोचलो तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला तेव्हा सर्व वडीलजण हजर होते. पौल त्यांना भेटला. नंतर त्याच्या हातून देवाने यहुदीतर लोकात कशी कशी सेवा करून घेतली याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली. जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते त्याला म्हणाले,
बंधू, तू पाहशील की हजारो यहुदी विश्वासणारे झालेत, पण त्यांना असे वाटते की मोशेचे नियम पाळणे फार महत्वाचे आहे. या यहुदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की जे यहुदी इतर देशात राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस, तसेच आपल्या मुलांची सुंता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो. मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल. तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर. आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे, त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करून घे. त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडन करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर. मग सर्वांना हे समजेल की त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल. जे विदेशी विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे ते असे, मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये, रक्त अगर गुदमरून मारलेले प्राणी त्यांनी खाऊ नयेत, अनैतिक कृत्य करू नयेत.
मग पौलानेच त्या चार लोकांना आपल्या बरोबर घेतले. दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला. मग तो मंदिरात गेला, शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले. शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल. 7 दिवस जवळजवळ संपत आले होते, परंतु आशियातील काही यहुदी लोकांनी पौलाला मंदिरात पाहिले. त्यांनी लोकांना भडकाविले व त्याला पौलाला धरले. ते मोठ्याने ओरडून म्हणाले,
इस्रायलच्या लोकांनो मदत करा, हाच तो मनुष्य आहे जो सर्व लोकांना सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवित आहे. आणि आता त्याने विदेशी लोकांना देखील मंदिरात आणले आहे आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.
ते असे म्हणाले कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर येरुसलेम येथे पाहिले होते. त्रफिम यहुदी नव्हता, तो ग्रीक होता. लोकांना वाटले पौलानेच त्याला मंदिरात नेले आहे. सर्व शहर खवळून उठले, सगळे लोक धावू लागले. त्यांनी पौलाला पकडले व मंदिरात बाहेर ओढून काढले. लगेच दारे बंद करण्यात आली. ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत असताना रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे. ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले व तो यहुदी जेथे पौलाला मारित होते तेथे धावत गेला. जेव्हा यहुदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले. मग सरदार पौलाकडे आला व त्याला अटक केली व त्याला साखळदंडाने बांधण्याचा आदेश दिला. मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले. गर्दीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदाराला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना. म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की पौलाला इमारतीत घेऊन जावे. जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्याला उचलून आत न्यावे लागले कारण जमाव हिंसक बनत चालला होता. जमाव त्याच्या मागे चालला होता व ओरडत होता,
त्याला जीवे मारा.
शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला,
मी काही बोलू शकतो काय?
तो सरदार म्हणाला,
तुला ग्रीक बोलता येते काय? मग मला वाटते तो मनुष्य तू नाहीस. मला वाटले इजिप्तच्या ज्या मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करून सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला तोच तू आहेस. त्या इजिप्तच्या मनुष्याने 4,000 दहशतवाद्यांना अरण्यात नेले.
पौल म्हणाला,
किलकिया प्रांतातील तारसज्ञ नगरात राहणारा मी एक यहुदी आहे. मी एका महत्वाच्या शहराचा नागरिक आहे. मी तुम्हाला विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.
जेव्हा सरदाराने त्याला बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांना शांत राहण्यास सांगितले. जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल हिब्रू भाषेत बोलू लागला. प्रेषितांचे कृत्य अध्याय 22.
बंधूंनो व वडील जनांनो, मी माझ्या बचावासाठी जे काही सांगतो ते ऐका.
जेव्हा लोकांनी पौलाला हिब्रू भाषेत बोलताना ऐकले तेव्हा ते अधिकच शांत झाले. पौल म्हणाला,
मी एक यहुदी आहे आणि किलिकिया प्रांतातील तार्स येथे माझा जन्म झाला, परंतु या शहरात मी लहानाचा मोठा झालो. आपल्या पूर्वजांच्या नियमांचे सविस्तर शिक्षण मी गमालियल यांच्या पायाजवळ बसून घेतले. जसे तुम्ही आज देवाविषयीच्या आवेशाने भरलेले आहात तसाच मी देखील देवाविषयीच्या आवेशाने भरलेला होतो. या मार्गाचा ख्रिस्ती चळवळीचा पुरस्कार करणाऱ्यांचा मी त्यांच्या मरणापर्यंत छळ केला. मी स्त्री व पुरुषांना अटक करून तुरुंगात टाकले. याची मुख्य याजक व धर्मसभेचे सर्व वडीलजण साक्षी देतील. त्यांच्याकडून दिमिस्कातील त्यांच्या बंधुजनांच्या नावाने मी पत्रे घेतली आणि तेथे ह्या मार्गांचे ख्रिस्ती जे लोक होते त्यांना कैदी म्हणून येरुशलेमास घेऊन येणार होतो, यासाठी की त्यांना शिक्षा व्हावी. तेव्हा असे झाले की मी प्रवास करीत दिमिस्क शहराजवळ आलो असताना दुपारच्या वेळी माझ्या भोवती आकाशातून लख प्रकाश पडला. मी जमिनीवर पडलो आणि मी एक वाणी माझ्याशी बोलताना ऐकली, शौला शौला माझा छळ तू का करतोस? मी उत्तर दिले, प्रभू तू कोण आहेस? तो मला म्हणाला, तू ज्याचा छळ करीत आहेस तो नासरेतचा येशू मी आहे. जे माझ्याबरोबर होते त्यांनी प्रकाश पाहिला, पण जो आवाज माझ्याशी बोलत होता तो त्यांना ऐकू आला नाही. मी म्हणालो, प्रभू मी काय करू? आणि प्रभू मला म्हणाला, उठ आणि दिमिस्कात जा, तेथे तुला जे काम नेमून देण्यात आले आहे ते सांगण्यात येईल. त्या प्रकाशामुळे मला काही दिशेनाशे झाले. तेव्हा माझ्या सोबत्यांनी मला हाताला धरून नेले आणि मी दिमिस्काला पोहोचलो. नियमशास्त्राचे भक्तिभावाने पालन करणारा हनन्या नावाचा एक मनुष्य होता. तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याबद्दल चांगले बोलत. तो माझ्याकडे आला आणि माझ्याजवळ उभा राहून तो म्हणाला, बंधू शाऊल तू पुन्हा पाहू लागशील आणि त्याच घटकेला मला दिसू लागले. तो म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या वाडवडिलांच्या देवाने तुला निवडले आहे यासाठी की त्याची इच्छा तुला कळावी, त्या धार्मिकाला तू पाहावेस आणि त्याच्या तोंडचे शब्द तुला ऐकायला मिळावेत. कारण तू जे काही पाहिलेस आणि ऐकलेस याविषयी तू त्याचा सर्वांसमोर साक्षीदार होशील. मग आता कशाची वाट पाहतोस? उठ आणि बाप्तिस्मा घे व तुझी पापे धुऊन टाक, येशूवर विश्वास ठेवून हे कर. मग असे झाले की जेव्हा मी येरुशलेमला परत आलो आणि मंदिरात प्रार्थना करीत होतो तेव्हा मला दृष्टांत झाला. मी येशूला पाहिले आणि येशू मला म्हणाला, घाई कर, येरुशलेम ताबडतोब सोड, येथील लोक माझ्याविषयीचे सत्य स्वीकारणार नाहीत. पण मी म्हणालो, प्रभू जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवीत होते त्यांना अटक करून मारण्यासाठी मी जात असे हे या लोकांना माहीत आहे. आणि जेव्हा तुझा साक्षीदार स्टेफन याचे रक्त सांडले तेव्हा तेथे उभा राहून मी त्याला संमती दर्शवित होतो आणि ज्या लोकांनी स्टेफनाला मारले त्यांचे कपडे मी राखीत होतो. तेव्हा प्रभू मला म्हणाला, जा, मी तुला दूरवरच्या यहुदी तर विदेशी लोकांकडे पाठवीन.
येतपर्यंत यहुदी लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले. मग ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले,
अशा मनुष्याला पृथ्वीवरून नाहीसे केले पाहिजे, तो जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही.
ते मोठमोठ्याने ओरडत होते, आपल्या अंगावरील कपडे काढून फेकीत होते आणि हवेत धूळ उधळीत होते. हे पाहून सरदाराने पौलाला किल्ल्यात नेण्याची आज्ञा केली. त्याने शिपायांना सांगितले, पौलाला छापकाने मारा. अशा प्रकारे हे लोक पौला विरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरदाराला जाणून घ्यायचे होते. परंतु जेव्हा पौलाला चापकाने मारण्यासाठी बाहेर काढले तेव्हा पौल जवळ उभे असलेल्या शताधिपतीला म्हणाला,
ज्याच्यामध्ये काही अपराध आढळत नाही अशा रोमी नागरिकाला तुमचे हे चापकाचे मारणे कायदेशीर ठरते काय?
जेव्हा शताधिपतीने हे ऐकले तेव्हा तो सरदाराकडे गेला आणि म्हणाला,
तुम्ही काय करीत आहात? तो मनुष्य तर रोमी नागरिक आहे.
सरदार पौलाकडे आला व म्हणाला,
मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?
पौल म्हणाला,
होय.
शताधिपती म्हणाला,
रोमी नागरिकत्व मिळवण्यासाठी मला पुष्कळ पैसे द्यावे लागले.
पौल म्हणाला,
मी जन्मताच रोमी नागरिक आहे.
जे लोक त्याला प्रश्न विचारणार होते ते ताबडतोब मागे सरकले. सरदार घाबरला, कारण त्याने पौलाला बांधले होते व पौल हा रोमी नागरिक होता, त्यामुळे तो घाबरला. दुसऱ्या दिवशी यहुदी लोक पौलावर नेमके कशामुळे दोष ठेवित होते हे समजून घेण्यासाठी सरदाराने त्याला मोकळे सोडले. मग त्याने मुख्य याजक व धर्मसभेचे सभासद यांना एकत्र जमण्याची आज्ञा केली. मग त्याने पौलाला आणून त्यांच्या पुढे उभे केले. प्रेषितांचे कृत्ये, अध्याय 23. पौल यहुदी धर्मसभेच्या सभासदांकडे रोखून पाहत म्हणाला,
माझ्या बंधूंनो, मी आजपर्यंत चांगला विवेकभाव बाळगून देवासमोर माझे जीवन जगत आलो आहे.
तेव्हा मुख्य याजक हनन्याने याने पौलाच्या जवळ उभे राहिलेल्यांना पौलाच्या थोबाडीत मारण्यास सांगितले. पौल हनन्याला म्हणाला,
सपिती लावलेल्या भिंतीसारख्या माणसा, देव तुला मारी. त्या ठिकाणी बसून नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो आणि तरीही नियमशास्त्राच्या विरुद्ध मला थोबाडीत मारण्याचा आदेश देतोस.
जे लोक पौलाच्या जवळ उभे होते ते म्हणाले,
देवाच्या मुख्य याजकाविरुद्ध तू असे बोलू शकत नाहीस, तू त्याचा अपमान करतोस काय?
पौल म्हणाला,
बंधूंनो, तो मनुष्य याजक आहे हे मला माहीत नव्हते, कारण असे लिहिले आहे की तू आपल्या शासन करणाऱ्या विरुद्ध बोलू नकोस.
जेव्हा पौलाच्या लक्षात आले की धर्मसभेतील एक गट सदुकी आहे तर दुसरा परुषी, तेव्हा पौल मोठ्याने ओरडून सर्व धर्मसभेपुढे म्हणाला,
बंधूंनो, मी एक परुषी आहे, परुषाचा मुलगा आहे. मेलेल्यांच्या पुन्हा उठण्यासंबंधी माझी जी आशा आहे त्यामुळे माझ्यावर हा चौकशीचा प्रसंग आला आहे.
पौलाने असे म्हणताच परुषी व सदुकी या दोन गटांमध्ये कलह सुरू झाला आणि धर्मसभेत फूट पडली. सदुकी असे म्हणतात की मृतांचे पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्मे नसतात. परुषी दोन्हीवर विश्वास ठेवतात. सर्व यहुदी मोठमोठ्याने ओरडून बोलू लागले. तेव्हा नियमशास्त्राचे काही शिक्षक उभे राहिले व जोरदारपणे आपले म्हणणे मांडू लागले. ते म्हणाले,
या मनुष्यात आम्हाला काहीच दोष आढळत नाही. कदाचित एखादा देवदूत किंवा आत्मा त्याच्याशी बोलला असेल.
वादविवादाला हिंसक रूप येऊ लागले. तेव्हा लोक पौलाचे कदाचित तुकडे तुकडे करतील अशी सरदाराला भीती वाटू लागली. म्हणून त्याने शिपायांना पौलाला तेथून घेऊन जाण्याची आज्ञा केली व त्याला किल्ल्यात घेऊन जाण्यास सांगितले. त्या रात्री प्रभू पौलाजवळ उभा राहिला आणि म्हणाला,
धीर धर, कारण जशी तू माझ्याविषयी येरुशलेम मध्ये साक्ष दिलीस तशी तुला माझ्याविषयी रोम येथे साक्ष द्यावी लागेल.
दुसऱ्या सकाळी काही यहुदी लोकांनी एकजूट करून कट रचला. त्यांना पौलाला जीवे मारायचे होते. यहुदी लोकांनी अशा प्रकारची शपथ वाहिली की पौलाला ठार मारेपर्यंत अन्नपाणी सेवन करायचे नाही. अशा प्रकारे कट करणाऱ्याची संख्या 40 होती. या यहुदी पुढाऱ्याने जाऊन मुख्य याजक व वडील जनांशी बोलणी केली. यहुदी म्हणाले,
आम्ही एक गंभीर शपथ घेतली आहे, पौलाला मारेपर्यंत आम्ही काही खाणार वा पिणार नाही. म्हणून तुम्ही आता असे करा, तुम्ही मुख्य याजक व धर्मसभेने अशा प्रकारचा विनंती अर्ज सरदाराला लिहा की पौला संबंधी अधिक बारकाईने चौकशी करायची असल्याने पौलाला आमच्याकडे घेऊन यावे. तो इथे येण्या अगोदरच आम्ही त्याला ठार मारण्याच्या तयारीत असू.
पण पौलाच्या बहिणीच्या मुलाने या सर्व गोष्टी ऐकल्या व तो किल्ल्यात गेला. त्याने पौलाला सर्व काही सांगितले. पौलाने एका शताधिपतीला बोलावले आणि सांगितले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, कारण सरदाराला सांगण्यासारखे याच्याकडे काहीतरी आहे. मग त्याने त्या मुलाला घेतले व सरदाराकडे गेला व त्याला म्हणाला,
कैदेत असलेल्या पौलाने मला बोलावून या तरुणाला तुमच्याकडे घेऊन जायला सांगितले, कारण हा तुम्हाला काहीतरी सांगणार आहे.
सरदाराने त्या तरुणाचा हात धरून बाजूला नेले आणि तो त्याला म्हणाला,
तू मला काय सांगणार आहेस?
तो मुलगा म्हणाला,
यहुदी लोकांनी असे ठरविले आहे की पौलाला घेऊन तुम्हाला उद्या धर्मसेबे पुढे यायला सांगायचे व अशा बहाण्याने त्याला आणायचे की जणू काय त्यांना पौलाची अधिक बारकाईने चौकशी करायची आहे. पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण 40 लोकांहून अधिक लोक लपून बसणार आहेत व पौलाला गाठून मारणार आहेत. त्यांनी अशा प्रकारची शपथ वाहिली आहे की जोपर्यंत ते पौलाला मारणार नाहीत तोपर्यंत कोणीही काहीही खाणार वा पिणार नाही. म्हणून ते आता तुमच्या होकाराची वाट पाहत अगदी तयारीत आहेत.
तू मला ह्या विषयी सांगितले आहेस.
हे कोणाला सांगू नको.
असे म्हणून सरदाराने त्याला जाण्याची आज्ञा केली. मग सरदाराने दोघा शताधिपतींना बोलावले आणि म्हणाला,
200 शिपाई कैसर्याला जाण्यासाठी तयार ठेवा, तसेच 70 घोडेस्वार व 200 भालेदार रात्री 9 वाजता इथून जाण्यासाठी तयार ठेवा. खोगीर घातलेला घोडा पावलासाठी तयार ठेवा आणि त्याला राज्यपाल फेलिक्स यांच्याकडे सुखरूप न्या.
सरदाराने एक पत्र लिहिले, त्यात असे लिहिलेले होते,
क्लोदे लुसिया याचकडून राज्यपाल फेलिक्स महाराज या सलाम. या मनुष्याला यहुदी लोकाने धरले होते, ते त्याला ठार मारण्याच्या बेतात होते, पण तेवढ्यात माझ्या शिपायांसह मी तेथे गेलो व त्याला सोडविले. तो रोमी नागरिक आहे हे समजल्यावरून मी त्याची सुटका केली. यहुदी लोक त्याच्यावर का दोषारोप करीत आहेत हे कळावे म्हणून मी त्याला धर्मसभेपुढे घेऊन गेलो. यहुदी लोकांच्या नियमशास्त्राच्या प्रश्नावरून त्यांनी त्याला दोषी ठरविले हे मला दिसून आले, पण त्याच्यावर असा कोणताही आरोप नव्हता ज्याची शिक्षा मरणदंड किंवा तुरुंगवास होईल. जेव्हा या मनुष्याला जीवे मारण्याचा कट रचला गेल्याचे मला कळले तेव्हा मी त्याला ताबडतोब आपल्याकडे पाठविले.
शिपायांनी त्यांना मिळालेल्या हुकुमाचे पालन केले. ते पोलाला घेऊन रात्रीच अंतिपत्रिसास गेले. दुसऱ्या दिवशी घोडेस्वार पोलासोबत कैसरियास गेले व शिपाई किल्ल्यात परतले. जेव्हा पोल व घोडेस्वार कैसरियास पोहोचले तेव्हा त्यांनी राज्यपालाला पत्र दिले व पोलाला त्याच्या स्वाधीन केले. राज्यपालाने ते पत्र वाचले व पोल कोणत्या प्रांताचा आहे हे विचारले. जेव्हा त्याला समजले की तो किलिकियाचा आहे तेव्हा तो म्हणाला,
तुझ्यावर दोष ठेवणारे आले म्हणजे तुझे ऐकेन.
पौलाला हेरोदाच्या राजवाड्यात पहाऱ्यात ठेवावे असा हुकूम राज्यपालाने दिला. प्रेषितांचे कृत्य अध्याय 24. 5 दिवसानंतर हनन्या कैसरिया येथे गेला. हनन्या मुख्य याजक होता. हनन्याने आपल्या बरोबर काही यहुदी वडीलजन आणि तिरतुल नावाचा वकील यांना कैसरिया येथे नेले. त्यांनी राज्यपालापुढे पौलावरील दोषारोप सादर केले. जेव्हा पौलाला आत नेण्यात आले तेव्हा तिरतुल याने पौलावरील आरोप सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला,
फेलिक्स महाराज, तुमच्यामुळे आम्हाला फार शांतता लाभली असून तुमच्या दूरदृष्टीमुळे जरूर असलेल्या सुधारणा सुद्धा या देशात झाल्या आहेत. फेलिक्स महाराज, आम्ही हे सर्व प्रकारांनी व सर्व ठिकाणी हे कृतज्ञतेने मान्य करतो, परंतु तुमचा अधिक वेळ न घेता आम्ही जे काही तुम्हाला थोडक्यात सांगतो ते ऐकून घेण्याची कृपा करावी ही विनंती करतो. हा मनुष्य त्रास देणारा आहे. जगात सगळीकडे यहुदी लोकांना त्याने त्रास दिलेला आहे. तो नासरेतकराच्या पंथाचा पुढारी आहे. त्याने देवाचे मंदिर विटाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्याला धरले. या गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे तुम्ही ठरवू शकता. त्याला काही प्रश्न विचारा.
इतर यहुदी लोकांनी याला मान्यता दिली व सांगितले की
हे सर्व खरे आहे.
जेव्हा राज्यपालाने पौलाला बोलण्यास खुणावले तेव्हा पौल म्हणाला,
फेलिक्स महाराज, बरीच वर्ष या देशाचे न्यायाधीश म्हणून आपण काम करीत आहात, म्हणून मला आपणासमोर स्वतःचा बचाव करायला आनंद वाटत आहे. येरुशलेम येथे उपासनेसाठी जाऊन मला 12 पेक्षा जास्त दिवस झालेले नाहीत. ही गोष्ट खरी आहे की नाही हे आपण पडताळून पाहू शकता. मी मंदिरात कोणाशी वाद घालताना, सभास्थानात किंवा बाहेर कोठे कोणाला चिथावून देताना या लोकांना आढळलो नाही. हे लोक माझ्यावर जो आरोप ठेवित आहेत तो त्यांना तुमच्यासमोर सिद्ध करता येणार नाही. मात्र मी हे आपल्यासमोर कबूल करतो. या मार्गाने, ख्रिस्ती मार्गाने जाऊन मी आपल्या वाड वडिलांच्या देवाची उपासना करतो. त्या मार्गाला हे लोक पंथ म्हणतात. जे काही नियमशास्त्रात सांगितले आहे आणि जे काही आमच्या संदेष्ट्यांनी सांगितलेले आहे त्या सर्वांवर मी विश्वास ठेवतो. आणि धार्मिकांचे व वाईटांचेही मरणातून पुन्हा उठणे होणार आहे। ही गोष्ट हे लोकही माझ्या बरोबर मानतील अशी मी देवामध्ये आशा बाळगतो। यासाठी देवापुढे आणि मनुष्यांपुढे आपला विवेक शुद्ध असावा याचा मी नेहमी आटोकाट प्रयत्न करीत असतो। अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर माझ्या लोकांतील गरिबांना दान देऊन येरुशलेम मध्ये स्वतःसाठी अर्पण करावे म्हणून मी मंदिरात जाऊन हा विधी करीत असताना शुद्धीकरण झालेला असा मी त्यास आढळलो। तेथे मी कसलाही जमाव केला नव्हता, अगर दंगाही केला नव्हता, पण आशियातील काही लोक तेथे हजर होते। जर त्यांना माझ्याविरुद्ध काही म्हणायचे असेल तर त्यांनी आपणापुढे हजर होऊन मला दोष लावावा। किंवा मी जेव्हा धर्मसभेपुढे उभा राहिलो त्यावेळी माझ्यामध्ये काही चूक त्यांना आढळली असेल तर त्यांनी तसे सांगावे। मी या लोकांमध्ये उभे राहून मोठ्याने म्हणालो की मेलेल्यांतून पुन्हा उठण्याच्या प्रश्नावरून माझा न्यायनिवाडा होत आहे। या एका गोष्टीशिवाय दुसरा आरोप माझ्यावर करायचा असेल तर यांनी तसे सांगावे।
फेलिक्सला ख्रिस्ती मार्गाविषयी चांगली माहिती असल्याने त्याने सुनावणी थांबवली। फेलिक्स म्हणाला,
जेव्हा लुसिया सरदार येथे येईल तेव्हा तुझ्या प्रकरणाचा काय निर्णय घ्यायचा ते मी ठरवीन।
मग फेलिक्सने शताधिपतीला आज्ञा केली की पौलाला पहाऱ्यात ठेवावे, परंतु त्याला थोडी मोकळीक देण्यात यावी आणि असाही हुकूम केला की त्याच्या मित्रांना त्याची गरज भागविण्यास मना करू नये। काही दिवसानंतर फेलिक्स आपली पत्नी द्रुसिला हिच्या बरोबर आला। ती एक यहुदी स्त्री होती। फेलिक्सने पौलाला बोलावणे पाठविले आणि त्याने येशू ख्रिस्तावरील विश्वासाबाबत पौलाचे बोलणे ऐकून घेतले। परंतु जेव्हा पौलाने धार्मिकपणा, आत्मसंयमन आणि होणाऱ्या न्यायाविषयी सांगितले तेव्हा फेलिक्सला भीती वाटली। तो पौलाला म्हणाला,
आता तू जा, परत वेळ मिळाला म्हणजे मी तुला बोलावीन।
यावेळी पौल त्याला पैसे देऊ करील असे त्याला वाटत होते, म्हणून फेलिक्स त्याला वरचेवर बोलावणे पाठवत असे आणि त्याच्याशी बोलत असे। 2 वर्ष झाल्यावर फेलिक्सच्या जागी पुरके फेस्त हा राज्यपाल झाला आणि यहुदी लोकांचे मन मोडण्याची फेलिक्सची इच्छा नव्हती, म्हणून त्याने जाण्यापूर्वी पौलाला तुरुंगातच ठेवले। प्रेषितांचे कृत्य अध्याय 25। मग त्या प्रांतात फेस्त आला आणि 3 दिवसांनी तो कैसरियाहून वर येरुशलेमला गेला। मुख्य याजकांनी आणि यहुदी पुढाऱ्यांनी फेस्तच्या पुढे पौलावरील आरोप सादर केले आणि पौलाला येरुशलेमला पाठवून द्यावे अशी त्याला विनंती केली। पौलाला वाटेत ठार मारण्याचा ते कट करीत होते। फेस्तने उत्तर दिले,
पौल कैसेरिया येथे बंदीवासात आहे आणि मी स्वतः लवकरच कैसेरियाला जाणार आहे।
तुमच्यातील काही पुढाऱ्यांनी माझ्याबरोबर तिकडे खाली यावे आणि जर त्या मनुष्याने काही चूक केली असेल तर त्याच्यावर दोषारोप ठेवावा। त्यांच्याबरोबर 8 ते 10 दिवस घालविल्यानंतर फेस्त खाली कैसरियाला परत गेला। दुसऱ्या दिवशी फेस्त न्यायालयात बसला आणि त्याने आपल्यासमोर पौलाला हजर करण्याचा आदेश दिला। जेव्हा पौल तेथे हजर झाला तेव्हा येरुशलेमहून तेथे आलेले यहुदी लोकही पौलाच्या सभोवती उभे राहिले। त्यांनी त्याच्यावर पुष्कळ गंभीर आरोप ठेवले, परंतु ते आरोप यहुदी लोक सिद्ध करू शकले नाहीत। पौल आपला बचाव करण्यासाठी असे म्हणाला,
मी यहुदी लोकांच्या नियमशास्त्राच्या मंदिराच्या किंवा कैसराच्या विरुद्ध काही गुन्हा केलेला नाही।
फेस्तला यहुदी लोकांना खुश करायचे होते म्हणून तो पौलाला म्हणाला,
येरुशलेम येथे जाऊन माझ्यासमोर तुझी चौकशी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय?
पौल म्हणाला,
मी आता कैसराच्या न्यायासनासमोर उभा असून त्याच्यासमोर माझा न्यायनिवाडा व्हावा अशी माझी इच्छा आहे। मी यहुदी लोकांचा काही अपराध केलेला नाही हे आपणास चांगले माहीत आहे। मी जर काही गुन्हा केला असेल तर मला मरणदंड झाला पाहिजे आणि त्यापासून सुटका व्हावी असा प्रयत्न मी करणार नाही। परंतु जे आरोप हे लोक माझ्यावर करीत आहेत ते खरी नसतील तर मला कोणी यांच्या हाती देऊ शकणार नाही। मी आपले घराणे कैसरासमोर मांडू इच्छितो।
यावर फेस्तने आपल्या सभेशी सल्लामसलत केली। मग त्याने पौलाला सांगितले,
तू कैसरापुढे आपला न्याय निवडा व्हावा अशी इच्छा दाखविली आहे, म्हणून तुला कैसरासमोर पाठविण्यात येईल।
काही दिवसानंतर फेस्ताचे स्वागत करण्याच्या हेतूने राजा अग्रिप्पा आणि बर्निका कैसरियाला येऊन त्याला भेटले. ती दोघे तेथे बरेच दिवस राहिल्यावर फेस्तने पौलाचे प्रकरण राजाला समजावून सांगितले. तो म्हणाला,
फेलिक्सने तुरुंगात ठेवला एक कैदी येथे आहे. जेव्हा मी एरुशलेम येथे होतो तेव्हा यहुदी लोकांचा मुख्य याजक आणि वडीलजन यांनी त्याच्या विरुद्ध फिर्याद केली आणि त्याला दोषी ठरवावे अशी मागणी केली. वादी व प्रतिवादी यांना एकमेकांसमोर आणल्याशिवाय आणि आरोपीला आपला बचाव करण्याची संधी मिळेपर्यंत त्याला इतरांकडे सोपविण्याची रोमी लोकांची रीत नाही असे मी यहुदी लोकांना सांगितले. म्हणून ते जेव्हा माझ्याबरोबर इथे आले तेव्हा मी उशीर न करता दुसऱ्याच दिवशी न्यायासनावर बसलो आणि त्या मनुष्याला समोर आणण्याची आज्ञा केली. त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्या विरुद्ध बोलण्यास उभे राहिले तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप केले नाहीत. उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणा एका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे त्याच्यावरून यहुदी लोकांनी त्या माणसाशी वाद केला. येशू हा जरी मेलेला असला तरी पावलाचा असा दावा आहे की येशू जिवंत आहे. या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना. तेव्हा त्या यहुदी मनुष्याविरुद्ध यहुदी लोकांचे जे आरोप आहेत त्याबाबत त्याला येरुशलेम येथे नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय असे मी त्याला विचारले. सम्राटाकडून आपला न्याय निवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला तेव्हा मी आज्ञा केली की कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्याला तुरुंगातच ठेवावे.
यावर अग्रिप्पा फेस्तला म्हणाला,
मला स्वतःला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते.
फेस्तने त्याला उत्तर दिले,
उद्या त्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल.
म्हणून दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्निका मोठ्या थाटामाटात आले व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला. तेव्हा फेस्तच्या आज्ञेनुसार पौलाला तिथे आणण्यात आले. मग फेस्त म्हणाला,
राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्या बरोबर येथे उपस्थित असलेले सर्व जण या मनुष्याला पहा. याच्याच विषयी येरुशलेम व कैसरिया येथील सर्व यहुदी लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे. याला जिवंत राहू देऊ नये असा आकांत ते करतात, परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केलेले नाही असे मला आढळून आले. आणि त्याने स्वतःच आपणाला सम्राटाकडून कैसराकडून न्याय मिळावा अशी मागणी केली. म्हणून मी त्याला कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरविले आहे. परंतु सम्राटाला याच्याविषयी निश्चित असे कळवावे असे माझ्याकडे काही नाही. म्हणून मी याला तुमच्या पुढे आणि विशेषतः राजा अग्रिप्पा पुढे आणून उभे केले आहे. ते आशा करीता की या चौकशीनंतर मला या मनुष्याविषयी काहीतरी लिहिता यावे. शेवटी एखाद्या कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही.
प्रेषितांचे कृत्य अध्याय 26. अग्रिप्पा पौलाला म्हणाला,
तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.
यावर पौलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले.
अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण मला आपल्यासमोर माझ्या विरुद्ध केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधी आज मिळाली. विशेषतः यहुदी चालीरीती आणि प्रश्न इत्यादी गोष्टींची आपणाला चांगल्या प्रकारे माहिती असल्याने तर हे जास्तच खरे म्हणावे लागेल. तेव्हा आपण माझे बोलणे धीराने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करतो. मी माझे जीवन तरुणपणापासून माझ्या प्रांतात व येरुशलेमात कशा रीतीने जगत आलो हे सर्व यहुदी लोकांना चांगले माहीत आहे. ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परुषी म्हणजे आमच्या यहुदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्षी देऊ शकतील. आता मी आमच्या वाडवडिलांना देवाने जे वचन दिले होते त्याच्या आशेकरिता माझा न्याय व्हावा यासाठी येथे उभा आहे. आपल्या देवाची रात्रंदिवस कळकळीने उपासना करीत असताना हे जे वचन देवाने दिले ते पुरे होण्याची आशा आमच्या बाराही वंशांना वाटत आहे. या आशेमुळेच महाराज यहुदी लोक माझ्यावर दोषारोप करीत आहेत. देव मेलेल्यांना परत उठवितो असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास न ठेवण्यासारखे का वाटावे? नासरेतच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते मी करावे असे मला देखील वाटत होते. आणि नेमके हेच मी येरुशलेम येथे केले, कारण मुख्य याजकांकडून मला तसा अधिकार मिळाला होता. म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले आणि हे जे संतगण जीवे मारले गेले त्यांच्या विरुद्ध मी माझे मत नोंदविले. अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला. या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की मी त्यांचा छळ करण्याकरिता इतर शहरांमध्ये देखील जात असे. एकदा दिमिश्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्या समेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश भाकलेला पाहिला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता. आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि हिब्रू भाषेत माझ्याशी बोलताना एक वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, शौला शौला माझा छळ तू का करतोस? अणुकुचीदार काठीवर लात मारणे तुला हानिकारक आहे. आणि मी म्हणालो, प्रभू तू कोण आहेस? प्रभूने उत्तर दिले, मी येशू आहे ज्याचा तू छळ करीत आहेस. पण उठ आणि उभा राहा, या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे. तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे. मी तुझी यहुदी व यहुदी तर विदेशी यांच्यापासून सुटका करीन आणि यहुदी तर विदेशी लोकांकडे पाठवीन, यासाठी की त्यांचे डोळे उघडावे व याविषयीचे सत्य काय आहे हे तू लोकांना दाखवून द्यावेस व त्यामुळे त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळेल आणि माझ्यामध्ये विश्वासामुळे पवित्र झालेल्या लोकांमध्ये जागा मिळेल.
यासाठी
अग्रिपा महाराज, मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला त्याचा मी आज्ञाभंग केला नाही. उलट पहिल्यांदा दिमिस्कातील आणि नंतर येरुशलेमातील यहुदा प्रांतातील सर्व आणि यहुदी तर विदेशी लोकांना सुद्धा प्रभूच्या वचनाची साक्षी दिली. त्यांनी पश्चाताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चातापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले. या कारणांमुळे मी मंदिरात असताना यहुदी लोकांनी मला धरले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाने मला मदत केली. म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहान थोरांना साक्षी देत आहे. जे काही पुढे होणार होते त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही. त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त मशिया तो दुःख सहन करील आणि मेलेल्यातून उठविला जाणाऱ्यात तो पहिला असेल. यहुदी लोकांना तसेच इतर विदेशी लोकांना देव प्रकाशात नेईल.
पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्याला मोठ्याने म्हणाला,
पौला तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे.
पौलाने उत्तर दिले,
फेस्त महाराज मी वेडा नाही, तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत त्यांच्याविषयीच मी बोलत आहे. येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो. त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल असे मला खात्रीने वाटते. मी हे म्हणतो कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही. अग्रिपा महाराज, भविष्यवाद्यांनी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे हे मला नक्की माहीत आहे.
यावर अग्रिपा म्हणाला,
एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळू शकशील असे तुला वाटते काय?
पौलाने उत्तर दिले,
थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साकळदंडाखेरीज विश्वास ठेवणारे व्हावे अशी माझी देवाला नम्र विनंती आहे.
यानंतर राजा बर्निका, राज्यपाल आणि त्यांच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते ते सर्व उठले. ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते. ते म्हणाले,
ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.
अग्रिपा फेस्तला म्हणाला,
या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता तर त्याला सोडून देता आले असते.
प्रेषितांचे कृत्य अध्याय 27. जेव्हा आम्ही समुद्र मार्गे इटलीला जाण्याचे ठरविले तेव्हा पौलो इतर काही कैद्यांना युल्ल नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्ल हा सम्राटाच्या सेनेतील एक अधिकारी होता. आद्रमुत्तिये येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो. हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते. आम्ही या जहाजातून प्रवासाला निघालो तेव्हा मासेदोनियातील थेसलनिका येथे राहणारा अरिस्थार्क आमच्याबरोबर होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहोचलो. युल्य पौलाशी फार चांगला वागला. पौलाच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली. तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो आणि कुप्रच्या किनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता. किल्किया व पंफुल्याजवळच्या समुद्राला पार करून लुक्या प्रांतातील मुरिया बंदरात पोहोचलो. तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे अलेक्झांद्रियाचे एक जहाज आढळले. त्याने आम्हाला त्या जहाजात बसविले. आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो. कनिदा येथपर्यंत येण्यासाठी आम्हाला फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता. आम्हाला पुढे जाता येईना म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून शलमोनाच्या समोरच्या बाजूस गेलो. यापुढे आमचे जहाज क्रेतच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणीतून सुरक्षित बंदर येथे पोहोचले. तेथे जवळच लसया नगर होते. बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते कारण यव्हाना यहुद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता. तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला. पौल म्हणाला,
पुरुषांनो, मला वाटते आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल.
परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत. उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. परंतु हे बंदर सुरक्षित म्हटलेल्या हिवाळ्यात मुक्काम करायला सोयीचे नव्हते म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. फेनिके हे क्रेत बेटावरील शहर होते. त्याचे बंदर नैऋत्य व वायव्य दिशेला होते. जेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याने तारू हाकारीत जाऊ लागले. जहाजावरच्या लोकांना वाटू लागले की अशाच प्रकारचे वारे आम्हाला पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे. परंतु लवकरच क्रेत बेटावरून ईशान्येचे म्हटलेले वादळी वारे वाहू लागले आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले व त्याला पुढे जाता येईना. तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले. मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो. मग थोड्या खटपटीनंतर जीवन रक्षक होडी वर उचलून घेतली. जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सुरती नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले. तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले. जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले. तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हाताने बाहेर काढून टाकली. बरेच दिवस आम्हाला सूर्य किंवा तारे दिसले नाही. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या सर्व आशा सोडून दिल्या. आम्ही मरणार असे आम्हाला वाटू लागले. बराच काळपर्यंत लोकांनी अन्नपाणी घेतले नव्हते. मग पौल त्यांच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला,
गृहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलू नका. हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता. म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हाला टाळता आली असती. पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे. कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोचणार नाही. आपले जहाज मात्र गमवावे लागेल. मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ती मी करतो त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहिला आणि तो दूत म्हणाला, पौला, भिऊ नको. तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवाचे रक्षण करण्याचे वचन देवाने मला दिले आहे. तेव्हा गृहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा. कारण मला जसे दूताने सांगितले अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे. परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरून थांबावे लागेल.
14 रात्री आमचे जहाज आद्रिया समुद्रातून चालले होते तेव्हा खलाशाने जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला. त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती 20 वाव भरली. आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती 15 वाव भरली. ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी 4 नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले. खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवनरक्षक होड्या समुद्रात टाकल्या. परंतु पोल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला,
जर हे लोक जहाजात राहणार नाही तर तुम्ही वाचणार नाही.
यावर शिपायांनी जीवनरक्षक होड्याचे दोर कापून टाकले आणि त्या खाली पाण्यात पडू दिल्या. पहाट होण्या अगोदर पोलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला. तो म्हणाला,
आज 14वा दिवस आहे, तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही, अन्नाचा कणही खाल्ला नाही. तुम्ही थोडे तरी खा, कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे. तुम्ही खावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.
असे बोलल्यानंतर पोलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले. ती भाकर मोडून तो खाऊ लागला. ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले. आम्ही सर्व मिळून जहाजात 276 लोक होतो. त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्यायल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला. दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरविले. म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे सीड वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले. परंतु दोन समुद्रामधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले. तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला. तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरविले, यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहत जाऊन पळू नये. परंतु शताधिपतीला पौलाला वाचवायचे होते, म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली. बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या आगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी अशी सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरूपपणे भूमीवर पोहोचले. प्रेषितांचे कृत्य अध्याय 28. जेव्हा आमचे पाय सुखरूपपणे तेथील जमिनीला लागले तेव्हा आम्हाला कळले की त्या बेटाचे नाव माल्ता असे आहे. तेथील रहिवाशांनी आम्हाला अतिशय ममतेने वागविले. त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागला होता व थंडीही होती. पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला. उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. ते पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले,
हा मनुष्य खुनी असला पाहिजे. समुद्रातून जरी हा वाचला असला तरी देवाच्या न्यायामुळे याचे आयुष्य संपुष्टातच आले आहे.
परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पौलाला काही अपाय झाला नाही. त्या बेटावरील लोकांना पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते. बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना. तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले. तेथून जवळच पुबले नावाच्या मनुष्याची शेती होती. पुबले हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता. त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि 3 दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. पुबल्याचे वडील तापाने व हगवणीने आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते. पौल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला. प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्याला बरे केले. हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले. त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटी दाखल दिल्या आणि जेव्हा आम्ही परत प्रवासाला निघालो तेव्हा आम्हाला लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या. आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर अलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासाला निघालो. ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते. त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या देवाचे चिन्ह होते. मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहोचलो आणि तेथे 3 दिवस राहिलो. तेथून शिडे उभारून आम्ही निघालो आणि रेगियोन नगराला गेलो. तेथे एक दिवस मुक्काम केला. नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो. त्या शहरात आम्हाला काही बंधू विश्वासणारे आढळले. त्या बंधूच्या सांगण्यावरून आम्ही तेथे 7 दिवस राहिलो. मग आम्ही रोम येथे जाऊन पोहोचलो. तेथील बंधूंनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती. ते आमच्या भेटीसाठी अपियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि 3 धर्मशाळेपर्यंत आले. पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले व त्याला धीर आला. आम्ही रोम येथे पोहोचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला. 3 दिवसानंतर पौलाने सर्व यहुदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्वजण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला,
बंधूंनो, आपल्या बांधवांविरुद्ध मी काहीही केलेले नाही, तरी मला येरुशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले आणि त्यांनी माझी चौकशी केली तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती, कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता. परंतु यहुदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले. याचा अर्थ असा नाही की यहुदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे. या कारणासाठी तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली, कारण इस्रायलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साकळदंडानी जखडलो गेलो आहे.
यहुदी पुढारी पौलाला म्हणाले,
आम्हाला तुमच्या बाबत यहुदियाहून कसलेही पत्र आलेले नाही. अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाहीत, परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे, कारण ह्या गटाविरुद्ध, ख्रिस्ती गटाविरुद्ध सगळीकडे लोक बोलतात हे आम्हाला माहीत आहे.
तेव्हा रोम शहरातील यहुदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरविला. जेथे पोल राहत होता तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पोलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्षी दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्या पासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो पोल सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. त्याने फोड करून सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. पोल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले. पोल म्हणाला,
येशया संदेष्ट्याच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाड वडिलांशी जे बोलला ते खरोखरच किती खरे आहे. येशया म्हणाला होता, या लोकांकडे यहुदी तुम्ही जा आणि त्यांना सांगा, तुम्ही ऐकाल तर खरे पण तुम्हाला समजणार नाही, तुम्ही पाहाल तुम्हाला दिसेल पण तुम्ही काय पाहात ते तुम्हाला कळणार नाही, कारण या लोकांचे विचार मंद झाले आहेत, त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत, नाहीतर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळाले असते आणि मी त्यांना बरे केले असते. म्हणून देवाचे हे तारण यहुदी तर विदेशी लोकांकडे पाठविण्यात आले आहे, हे तुम्हा यहुदी लोकांना कळावे, ते ऐकतील.
पूर्ण 2 वर्ष तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्याला भेटायला येत त्यांचे तो स्वागत करी. त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला. त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले. तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्याला बोलण्यात अडवू शकले नाही.